सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। श्री स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाच्या 54व्या आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाच्या 34व्या वर्धापन दिनानिमित्त मी उपस्थित असलेल्या सर्व सद्भक्तांचं हृदयपूर्वक स्वागत करतो। आजच्या या वर्धापन दिनाची सुरुवात स्वामी माधवनाथ विरचित ज्ञानेश्वर स्तवनानी होईल। हे स्तवन सद्भक्त अनिकेत लिमये आपल्या समोर सादर करेल।
कृपेची पाखर साधकाधार ज्ञान देव ज्ञान देव मांगल्याची मूर्ती कवित्वाची स्फूर्ति सोज्वलतेची कीर्ति ज्ञान देव त्रिविधता पांचे निरसन सारा दुखाचे खंडन अज्ञानाची बोरवण ज्ञान देव भक्ति ज्ञानाचे मंडण योगाभ्यासाचे भूषण परमार्थाचे संवर्धन ज्ञान देव सर्व भूतांचे अंतरी संतांचे हृदयंतरी मम हृदय अंबारी ज्ञान देव ज्ञान देव कारुण्याचा पुतळा चैतन्याचा जिव्हा भक्ति प्रेमाचा ओलावा ज्ञान देव सद्गुरूंचा ही गुरु बुद्धिचा महामेरू मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान देव ज्ञान देव ज्ञान देवा मद हाची उपकार देहाचा विसर सदोदित स्वरूपानंद गुरु मज भेट विला माधव केला धन्य माधव केला धन्य जनी
स्वामीजींचे नवनवांबद्दल असलेले भाव आणि ज्या भावामधून ज्या अंतप्रेरणेतून स्वांत सुखाय अशा पद्धतीने त्यांनी ज्ञानेश्वरीची निरूपण आपल्या घरी सुरू केली त्याला आज 54 वर्ष पूर्ण होत आहेत. हा आनंदाचा सोहळा या अखंडितपणे चाललेल्या वाघ यज्ञाचा असा आहे. एखादं आध्यात्मिक कार्य सुरू होणं हे महाकठीण. आध्यात्मिक कार्य म्हणजे आत्म्याला जाणून घेण्याचं कार्य. धार्मिक कार्य अनेक दिसतात पण आत्म्याला जाणून घेऊन त्याच्यापर्यंत पोहोचण्याकरता सुरू होणार त्याला आध्यात्मिक कार्य असं म्हणतात. हे सुरू होणं महाकठीण. ते अखंडितपणे अस्तित्वात राहणं हे त्याच्याहून कठीण आणि ते वृद्धिंगत होणं हे कठीणतर कठीणतम असं होऊन जातं. पण सद्गुरूंच्या संतांच्या भगवंतांच्या कृपेनी एका भाविक जोडप्यानी भावेश्वर निवास मध्ये आपल्या घरी या उपक्रमाला सुरुवात केली. मावी तथा बाळासाहेब वाकडे आणि त्यांची अनुसरिता असलेली पत्नी सौ सरलाताई हे या भाविक जोडप्याचं नाव. कुठेही जाहिरात नाही, कुठेही गाजावाजा नाही, पण अतिशय तर्कशुद्ध अंतःकरणाला साद घालेल असं निरूपण स्वामीजी रोज रात्री ब्युटी क्लॉथ स्टोअर्स बंद करून घरी आल्यानंतर शुचिरभूत होऊन भोजन करून 9:30 ते 10:15 या वेळात करत असत. का कमल कलिका झालेपणे अंतरिंचा मकरंद राखो नेणे दे राया रंका पारणे आमोदाचे. जसं फूल उमललं की त्याचा सुवास सगळीकडे पसरतो तशा पद्धतीने कर्णोपकरणी हस्तोपहस्ती स्वामीजींच्या या प्रवचन सेवेला एक एक भाविक श्रोता जोडला जाऊ लागला. समर्थ जसं म्हणतात प्रबोध शक्तीची अनंत द्वारे जाणे सकळांची अंतरे निरूपणे तदनंतरे चटक लागे. स्वामीजींच्या निरूपणाला भाविक श्रोता आला आणि तो तिथलाच होऊन गेला. अशा पद्धतीने हा जो गंगौघ भागेश्वर निवास मध्ये या जोडप्याने त्याचा उगम घडवला तो हळूहळू बाळस धरायला लागला आणि इथेच जमणाऱ्या श्रोत्यांनी या उपक्रमाचं नामकरण श्री स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ असं केलं. या मंडळाच्या 12 वर्धापन दिनाला स्वामी स्वरूपानंदांकडून बाळासाहेबांना जे आशीर्वाद आले ते अतिशय बोलके असे होते. एकैक हे किती सांगू तुझ लागी बाणवोनी अंगी सेवकत्व. विश्व हे मद्रूप मानवनी पांडवा करी माझी सेवा सर्व भावे. आपल्या या शिष्योत्तमामध्ये पुढे उभ्या राहणाऱ्या उज्ज्वल कार्याची प्रेरणा स्वामी स्वरूपानंद हे स्पष्टपणे पाहत होते. 1973 साली स्वामी स्वरूपानंदांनी बाळासाहेबांना माधव विष्णू वाकडे या नामाभिधातून स्वामी माधवनाथ नाथ संप्रदायाचे उत्तराधिकारी नेमलं. 1974 साली स्वरूपानंदांनी देह ठेवला. बरोबर 1 वर्षानंतर स्वामीजींनी आपल्या घरी मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वांत सुखाय पद्धतीने सांप्रदायिक काम सुरू केलं. रोज न कंटाळता अर्थात मगाशी आपण जे स्तवन ऐकलं ज्ञानोबांचं न कंटाळता म्हणजे श्रोत्यांना कंटाळा न आणता संसारातल्या अडचणींची पर्वा न करता तिथे प्रवचन सुरू झाली. सांप्रदायिक काम सुरू झालं. आणि 1977 साली जादूची कांडी फिरावी त्या पद्धतीने स्वामीजींच्या अवतीभवती असंख्य तेजस्वी बुद्धिमान युवक युवती जमू लागले. स्वामीजींचं तर्क शुद्ध पण भाव विभोर करणारं ज्ञानेश्वरीचं दासबोधाचं प्रवचन, त्यांची आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी असलेली निष्ठा, ज्ञानोबा समर्थ तुकोबा नाथ यांच्यावर असलेलं प्रेम, या सगळ्यांचा एक एकत्रित अंतःकरणावर खोल ठसा या तरुणांच्या अंतःकरणावर उमटला. आणि या सर्व मंडळींनी मिळून एक मंडळ स्थापन करायचं ठरवलं. त्याचं नाव होतं स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ. अर्थातच या मंडळाचा शिल्पकार होता मकरंद माधव वझे. स्वामीजींच्या कार्यामध्ये आपलं आयुष्य उधळून लावण्याची अदम्य इच्छा उराशी बाळगणारा, स्वामीजींवर आपल्या जीवापेक्षा जास्त प्रेम करणारा, स्वामीजींखेरीज दुसरं कुठलं विश्व नसलेला असा हा तेजस्वी युवक स्वामीजींचं अंतःकरण वेधून घेईल यात नवलते काय. 1992 साली स्वामीजींनी आपल्या आजारपणातनं बाहेर येताना संप्रदायाची पुढची तजवीज असावी म्हणून दूरदृष्टीपणाने मकरंदला नाथ संप्रदायाचे उत्तराधिकार दिले आणि मकरंदाचा स्वामी मकरंदनाथ असं नामाभिधान झालं. 1996 सालापर्यंत स्वामीजींनी आपल्या समोर स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचा विस्तार मोठ्या प्रेमाने निहाळला. त्यांच्या कृपादृष्टीखाली या मंडळाने चांगलंच बाळसं धरलं आणि 1996 गुरु पौर्णिमेला मोठ्या समाधानाने स्वामीजी आपल्या सद्गुरूंच्या पादपद्मी लीन झाले. 1996 सालानंतर आपल्या जीवाची बाजी लावून स्वामी मकरंदनाथांनी सद्गुरूंनी घालून दिलेलं हे काम त्या चाकोरी बाहेर न जाता पण अतिशय दैदिप्यमान पद्धतीने असं उभं केलं. नाथ संप्रदायाची धुरा आपल्या खांद्यावर त्यांनी लीलया पेलली. माया अपार्टमेंट्स, अध्यात्म मंगलधाम, इथे ज्ञानेश्वरीची दासबोधाची प्रवचन, सत्संग याच्यामधून स्वामीजींना अपेक्षित असलेला आणि पूर्वसुरींना मान्य असलेला परमार्थ परत सांगितला जाऊ लागला. सर्व श्रोत्यांना बरोबर घेऊन स्वामी मकरंदनाथ संप्रदायाचं काम सुरू केलं आणि पाहता पाहता या गंगौघाचं एका विस्तीर्ण अशा पात्रामध्ये रूपांतर झालं. 1998 साली स्वामीजींनी पाहिलेल्या साधकाश्रमाच्या स्वप्नाचं सत्यात रूपांतर स्वामी मकरंदनाथांबरोबर त्यांच्या सहकार्यांनी मोठ्या मेहनतपूर्वक असं केलं आणि आज 13 वर्ष झाली या शिबिरांमध्ये अखंडितपणे शिबिरार्थींनी आपल्या अंतःकरणात स्वामीजींनी पेटवलेलं आत्मज्ञानाचं स्फुल्लिंग घेऊन त्याच्या ज्वाळेमध्ये आपल्या देहभावाचा होम होताना पाहिला. संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय, तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा, अंतर्यामी या शोधानी प्रेरित झालेली, आत्मनिवेदनाच्या ध्येयानी वेडी झालेली अशी तरुण पिढी हे आपल्या केंद्राचं वैशिष्ट्य आहे. या तरुण पिढीचं प्रातिनिधिक स्वरूपात चिंतन आज आपण ऐकणार आहोत आणि ते चिंतन ज्ञानेश्वर महाराजांच्या एका ओवीच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करणार आहेत सद्भक्त तो सौ अमृता गोळे कुलकर्णी, सद्भक्त श्री कौस्तुभ क्षीरसागर आणि सद्भक्त क्षमा धुमाळ. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे. गुरु तेथे ज्ञान या चरणावर सद्भक्त सौ अमृत ही आपलं चिंतन प्रकट करेल. सौ अमृत ही आपल्या आई बाबांबरोबर आणि बहिणींबरोबर आई बाबांच्या मांडीवर बसून केंद्रात यायला लागली. मोठ्या स्वामीजींचा आणि मकरंदनाथांचा अतिशय जवळून असा सहवास तिला लाभला. स्टेजवर अमृत पाहिली की प्रार्थना किंवा अभंग हे समीकरण आपल्या मनामध्ये पक्क झालेलं आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये जर्मन भाषेची प्राध्यापिका असलेली अमृत आज मात्र गुरु तेथे ज्ञान या चरणावर आपलं चिंतन प्रकट करेल.
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. भगवद्गीतेतल्या 18व्या अध्यायातल्या यत्र योगेश्वरः कृष्ण यत्पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम या श्लोकावरच्या निरूपणामध्ये ही ओवी आलेली आहे. या ओवीच्या अलीकडच्या काही ओव्यांमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज अशाच प्रकारचे काही दाखले देत आहेत. चंद्र तेथे चंद्रिका, वसंत तेथे वने, दया तेथे धर्मू. जिथे चंद्र आहे तिथे चांदणही असणारच, जिथे वसंत आहे तिथे झाडांना नवी पालवी येणारच, जिथे दया तिथे धर्म असणारच, तसंच जिथे गुरु तिथे ज्ञान हे असणारच. गुरु म्हणजे कोण? तर आपल्याला माहीत नसलेली, येत नसलेली एखादी गोष्ट जो आपल्याला शिकवतो, सांगतो, मार्गदर्शन करतो तो गुरु. असा गुरु या शब्दाचा आपण अगदी सर्वसामान्यपणे उपयोग करत असतो. अगदी जन्मापासून प्रत्येक गोष्ट शिकवायला आपल्याला गुरु लागतो. पुढे आपण जेव्हा शिक्षण घ्यायला लागतो, काही एक ज्ञान संपादन करायला लागतो, तेव्हाही गुरुची गरज भासते. व्यावहारिक जगात सुद्धा जर गुरुंची इतकी आवश्यकता आहे, तर मग परमार्थाच्या क्षेत्रात जिथे आत्मज्ञानाचा लाभ करून घ्यायचा आहे, तिथे तर गुरुंचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. इथे ह्या ओवीत श्री ज्ञानेश्वर महाराज ज्या गुरुंबद्दल बोलता आहेत ते म्हणजे आपले सद्गुरु, जे आपल्याला आत्मज्ञान देतात, जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती देतात. ते व्यावहारिक जगातले गुरु देखील आपल्याला ज्ञान देत असतात आणि लौकिक जीवनात त्याचं काही एक महत्व हे निश्चित आहे, परंतु ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं ते केवळ एक माध्यम असतात. त्यांच्या बाबतीत ते गुरु आणि ज्ञान या दोन वेगळ्या गोष्टी राहतात, परंतु सद्गुरूंच्या बाबतीत मात्र ते स्वतः आणि ते देत असलेलं ज्ञान या दोन वेगळ्या गोष्टी राहत नाहीत. सद्गुरू जणू ज्ञानच होऊन जातात. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम असं सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. गुरूंचे देखील अनेक प्रकार सांगतात. समर्थ म्हणतात, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळे शक्ती मोठी, मनी कामना चेतके धात माता, नव्हे रे नव्हे तो सर्वथा मुक्तिदाता. लक्षावधी गुरु आहेत, त्यांच्या शक्ती त्यांचे मंत्रही तितकेच निरनिराळे आहेत, परंतु जारण मारण, तंत्रविद्या, गंडे दोरे इत्यादी गोष्टी जिथे आढळून येतात अशा ठिकाणी काही मुक्तिदाता गुरु भेटणार नाही. जो खरा गुरु असतो तो आपल्याला शाश्वत ज्ञानाचा लाभ करून देतो आणि त्याद्वारे मोक्षाची प्राप्ती होते. रामकृष्ण परमहंस गुरूंचे प्रकार सांगताना एक उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे की डॉक्टर हे तीन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारचे डॉक्टर हे आलेल्या रोग्याला फक्त औषध लिहून देतात आणि जायला सांगतात. पुढे त्याचं काय झालंय त्याच्याशी त्यांचा काही संबंध नसतो. दुसऱ्या प्रकारचे डॉक्टर औषध लिहून देतात आणि रोग्याने ते घेतलंय की नाही, त्याला त्याचा गुण येतोय की नाही हे देखील बघतात. आणि तिसऱ्या प्रकारच्या डॉक्टरांचं वर्णन करताना रामकृष्ण म्हणायचे की ते डॉक्टर स्वतः रोग्याच्या छातीवर बसून औषध त्याच्या घशात ओततात. खरे गुरु हे या तिसऱ्या प्रकारच्या डॉक्टरसारखे असतात. एकदा कोणी शिष्य त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी त्याला आपलं म्हणलं की ते त्याच्या प्रगतीसाठी स्वतः झटत असतात. त्या शिष्याला आत्मज्ञानाच्या अंतिम ध्येयापर्यंत ते पोहोचवतात. आपल्याला आपल्या परमभाग्यानी असे तिसऱ्या प्रकारचे सद्गुरू लाभले आहेत. आम्हा बहिणींना अगदी लहानपणापासूनच पूजनीय स्वामी माधवनाथांचा खूप जवळून सहवास मिळाला. आम्ही तेव्हा साधारण 3-4 वर्षांच्या असू. पूजनीय स्वामीजींबरोबर गाडीतून जेव्हा केंद्रात जायचो तेव्हा जर गाडीत कधी थोडी गर्दी असेल तर पूजनीय स्वामीजी आम्हाला त्यांच्या मांडीवरही बसवून घ्यायची. आईने शिकवलेली स्तोत्र आमच्याकडून म्हणून घ्यायचे आणि मग त्याचं खूप कौतुक करायचे. कधी मला अभंग म्हणायला सांगितला तर तो झाल्यावर अगदी निश्चिलपणे विचारायचे, हा कुठला राग होता ग, अलैया बिलावल का कुक्कुट बिलावल. त्यावेळी त्यांच्या प्रवचनातलं असं काहीच कळायचं नाही, पण त्यांच्या संगतीतला तो काळ अतिशय आनंदात जायचा. दर गुरुवारी सकाळी सत्संगाला आम्ही जायचो. आजारी असल्यामुळे ते कॉटवर पडूनच बोलायचे आणि पडूनच नमस्कार स्वीकारायचे. त्यावेळी त्यांना नमस्कार केला की अतीव प्रेमाने गालावर डोक्यावर हात फिरवायचे. त्या क्षणी जो आनंद, जी शांती अनुभवाला यायची ती विलक्षण होती. त्याचं खरं तर शब्दात वर्णन करताच येणार नाही. आजही त्यांच्या स्पर्शाची आठवण झाली, त्यांचा आवाज कानात घुमला की खूप प्रसन्न वाटतं, मन भरून येतं. त्यांच्या ठिकाणी शांती, प्रेम, समाधान, आनंद हे ओतप्रोत भरून राहिलेलं होतं. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव हे सुखाचे कुंभ. त्यांच्या केवळ बघण्यातून, बोलण्यातून, स्पर्शातून आपल्याला याचा नेहमी अनुभव यायचा. ते येणाऱ्या प्रत्येकाला सांगत असत, आनंदात राहा. आणि ते स्वतःही पूर्ण आनंद स्वरूपच होऊन गेले होते. आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव आहे की कुठल्याही वेळी त्यांच्याकडे गेलं तरी एक वेगळाच आनंद व्हायचा, खूप बरं वाटायचं. कारण त्यांच्या बाबतीत जसं गुरु तेथ ज्ञान, तसं स्वामीजी तिथे प्रेम, स्वामीजी तिथे शांती, स्वामीजी तिथे समाधान हे समीकरणच झालेलं होतं. ते स्वतः तर ज्ञानमूर्ती होऊन राहिले होतेच, पण त्यांनी हे ज्ञान आलेल्या सर्व शिष्यांना प्रदान केलं. असं म्हणतात की एखादा समर्थ शिष्य भेटला की सद्गुरूंना अतीव आनंद होतो. पण आपल्यासारखे असमर्थ शिष्य त्यांच्याकडे गेले तरी त्यांनी प्रेमाने आपला अंगीकार केला, आपल्याला खऱ्या मीचा शोध करून दिला, आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून दिली. रामकृष्ण वचनामृतात एक गोष्ट आहे. एकदा एक सिंहीण एका मेंढ्यांच्या कळपावर झडप घालताना आपल्या छाव्याला जन्म देते, परंतु स्वतः मात्र मरण पावते. तो सिंहाचा छावा त्या मेंढ्यांबरोबरच राहायला लागतो आणि तो मेंढी नसून सिंह आहे हे त्याच्या लक्षातच येत नाही. पुढे एकदा एक दुसरा सिंह जेव्हा हे पाहतो तेव्हा न राहून तो त्या छाव्याला पाण्यात त्याचं प्रतिबिंब दाखवतो आणि त्याच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देतो. आपल्या सद्गुरूंनी आपल्यालाही आपण खरे कोण आहोत हे दाखवून दिलंय. आपण देह मन बुद्धी नसून सच्चित आनंद स्वरूप आहोत याचा उपदेश केलाय. नरजन्माचं खरं सार्थक कशात आहे ते ध्येय आपल्या समोर ठेवलं आहे. आणि नुसतं ध्येय ठेवलं नाही तर त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अतिशय सुकर करून ठेवला आहे. त्यांच्याच प्रमाणे ज्ञानमूर्ती होऊन राहिलेल्या स्वामी मकरंदनाथांकडे आपल्याला सुपूर्त केलं आहे. रामकृष्ण परमहंसांच्या गोष्टीतल्या तिसऱ्या डॉक्टरांप्रमाणे पूजनीय स्वामी मकरंदनाथांनीही आपला संपूर्ण भार घेतला आहे. प्रत्येक वेळी त्यांना नमस्कार करताना त्यांची अतीव प्रेमळ दृष्टी आपल्यावर बरसत असते. त्यांच्या मायेचा हात आपल्या डोक्यावर फिरत असतो आणि आपल्याला एका वेगळ्याच शांतीची, आनंदाची आणि समाधानाची झलक देऊन जातो. जेव्हा जेव्हा त्यांच्याशी काही बोलणं होतं, कधी काही मार्गदर्शनासाठी विचारणा केली जाते, तेव्हा नेहमी असं जाणवतं की ते अतिशय आपुलकीनी, आस्थेनी बोलत असतात. अगदी आपल्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीशी बोलावं तसं. आपल्या स्वतःच्या जीवनाद्वारे संसार आणि परमार्थ दोन्ही एकावेळी करता येणं शक्य आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे. अतिशय तरुण वयातच आत्मज्ञानाच्या ध्येयाकडे अभ्यासपूर्वक जिद्दीने वाटचाल करून त्यांनी परमार्थातलं गौरीशंकर गाठलं आहे आणि आपल्यालाही तिथपर्यंत नेण्यासाठी ते उत्सुक आहेत. आपली पावलं त्या दिशेने वेगाने पडोत आणि त्यांना अपेक्षित अशी साधना आपल्याकडून याच जन्मात होवो ही आजच्या दिवशी आपण त्यांच्याच चरणी प्रार्थना करूया. हरिओम.
गुरु तेथे ज्ञान याचं अतिशय सुंदर विवेचन सद्भक्त अमृतनी आपल्या समोर मांडलं. तैसा सज्जनांच्या मेळापी गीता पद्य रत्न जो उमपी वर्षे जो माझ्या रूपी हेतु ठेवनी. सर्व साधकांना एकत्रित जमवून गीतेचा अर्थ काढून गीतेने प्रतिपाद्य केलेला ईश्वर प्राप्त करून घेण्याकरता जो तळमळत राहतो त्याला गुरु असं म्हणतात. स्वामी माधवनाथांचं आणि स्वामी मकरंदनाथांचं जीवन यापेक्षा वेगळं काही नाही. का फेडीत पाप ताप पोखीत तीरींचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. हा जो गंगौघ भागेश्वर निवास मधन निघाला आणि आज आपल्या समोर विशाल पात्र धारण करून आहे तो खर तर परमात्म्याचा हेतू ठेवून सुरू झालेला आहे. गंगा ही समुद्राला जायला म्हणून निघते पण जाता जाता सहज तिच्या तीरावर असलेले वेली वृक्ष हे संजीवनी पावतात. पादप म्हणजे वृक्ष. का फेडीत पाप ताप पोखीत तीरींचे पादप त्यांचं पोषण करत समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. तैसी बुडाली काढत बांधली सोडत साकडी फेडत आरतांची ये किंबहुना दिवस राती पुढीलांची. ही ओवी म्हणून स्वामीजी इथे थांबत असत आणि म्हणत असत पुढीलांची म्हणजे आपली मुलं बाळ त्यांची नाही, पुढीलांची म्हणजे जे भगवत प्राप्ती करता आलेले आहेत त्यांची. सुख उन्नती आणीत आणीत स्वार्थी प्रवेशी जे असे जे भगवंताचं प्राप्तव्य अंतकरणात धरून आहेत त्यांची सुख उन्नती हाच ज्यांचा स्वार्थ असे सद्गुरु आपल्याला लाभलेले आहेत. अशा सद्गुरूंकडे जाऊन काय करायचं असतं, त्यांच्याकडनं ज्ञानाचा उपदेश ग्रहण करायचा असतो आणि त्या उपदेशातून आत्मदर्शन होत असतं. गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन या चरणावर सद्भक्त कौस्तुभ आपलं चिंतन प्रगट करेल. सद्भक्त कौस्तुभ मितभाषी आहे पण कामामध्ये अग्रेसर असलेला असा कार्यकर्ता आहे. स्वामीजींच्या ठिकाणी अतीव भाव असलेला आणि ध्येयनिष्ठ ध्येय वेड जीवन जगणारा सद्भक्त कौस्तुभ आता आपलं चिंतन प्रकट करेल.
श्रीराम. गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आधी जैसे. आताच सद्भक्त अमृताने गुरु तेथ ज्ञान यावर अत्यंत सुंदर असं विवेचन केलं. ज्ञानोबा पुढे म्हणतात ज्ञानी आत्मदर्शन. एखाद्या साधकाचा आत्मज्ञानापर्यंतचा प्रवास हा कसा होतो, कसा होणं अपेक्षित आहे. मनुष्यत्व मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रय या तीन अत्यंत महत्वाच्या गोष्टी परमार्थामध्ये सांगितल्या जातात. आपल्याला या तीनही गोष्टी लाभलेल्या आहेत. आपल्याला सद्गुरूंचा अनुग्रह सुद्धा प्राप्त झालेला आहे. एवढं झालं म्हणजे सगळं झालं असं नसून इथूनच खरी पुढे सुरुवात आहे. सद्गुरूंच्या ठिकाणी जरी ज्ञान असलं आणि त्यांनी मोठ्या कृपाळूपणे ते आपल्यामध्ये संक्रमित केलेलं असलं तरी सुद्धा जर आपण ते नीट सांभाळलं नाही, त्याचा नीट प्रतिपाळ केला नाही, तर त्याचा आपल्याला काय उपयोग. ज्ञान ग्रहण करणं धारण करणं पचवणं म्हणजे साधी गोष्ट नाही. त्यासाठी धैर्य पाहिजे, ताकद पाहिजे. एक वेळ सद्गुरु सगळं काही देतील, एकाच वेळी देतील, त्यांची ती ताकद आहे, पण ते आपल्याला झेपलं पाहिजे, आपल्याला पेलता आलं पाहिजे. एकदा श्री रामकृष्णांनी बोलता बोलता आपल्या पायाचा अंगठा समोर नरेंद्र बसले होते त्यांच्या छातीला लावला. त्याबरोबर त्यांना सगळं काही एकदम गरकन फिरत आहे असं वाटायला लागलं आणि ते लगेच म्हणाले की अहो तुम्ही हे काय करताय, मला घरदार आहे, आई वडील आहेत. त्याबरोबर लगेच रामकृष्णांनी स्वतःचा पाय मागे घेतला आणि ते म्हणाले की तुला अजून वेळ आहे. आपल्यालाच ते पेलत नाही, आपल्यालाच ते झेपत नाही, आपल्या ते पचनी पडत नाही. आणि त्यासाठीच साधना, त्यासाठीच तप, त्यासाठीच ध्यान. पूजनीय स्वामी स्वरूपानंदांना जेव्हा गणेशनाथ महाराजांचा अनुग्रह झाला, त्यावेळी अनुग्रह झाल्यानंतर स्वरूपानंदांनी गणेशनाथ महाराजांना असं विचारलं की मला तर काहीच झालं नाही, कसलाच अनुभव आला नाही. तेव्हा गणेशनाथ महाराज त्यांना म्हणाले की दूध बुरजलेलं आहे, आता त्याचं दही होण्याकरता काही काळ जावा लागेल. नुसता काळ जाऊन सुद्धा चालणार नाही, तर त्या काळामध्ये साधनाही व्हावीच लागेल. आणि ही साधना सुद्धा कशी, तर नेमकी जाणीवपूर्वक केलेली, समजून उमजून केलेली अशी साधना. समर्थ म्हणतात, नेणता कोटीवरी, साधने केली नाना परी, पण मोक्षाचा अधिकारी होणार नाही. लक्षात न घेता, मर्म समजावून न घेता कितीही जरी साधना केली तरी ती व्यर्थ आहे. स्वामीजींनी अनुग्रहाच्या वेळेस ध्यानाच्या अगोदर सोहमचे श्वास कसे घ्यायचे, ते श्वास घेत असताना कसा भाव ठेवायचा हे सांगितलेलं आहे. तसे श्वास जर आपण घेत नसू, तसे श्वास घेत असताना जर तसा भाव आपण ठेवत नसू, तर त्या ध्यानाचा काय उपयोग आहे. स्वामी मकरंदनाथ एकदा म्हणाले होते की ध्यानाला बसताना, साधनेला बसताना मी तोच आहे या बोधानेच बसावं, आणि ज्ञान प्राप्ती करता एवढा धीर पाहिजे, थांबायची एवढी तयारी पाहिजे की विश्वाच्या अंतापर्यंत जरी साधना करायला लागली तरी बेहत्तर. आपण या भावाने साधना करतो का? आपल्याकडून अशी साधना होती का? याचा आपण कायम झाडा घेतला पाहिजे, हे आपण कायम तपासून बघितलं पाहिजे. आणि नियमित साधनाच नव्हे तर आपलं रोजचं आयुष्य हे साधनारूप आपल्याला बनवता आलं पाहिजे. असं जरी होत असेल आपल्याकडून, तरी सुद्धा जर हे मी करतो आहे, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, असा किंचितचा जरी भाव मनामध्ये उमटला तरी त्याचा उपयोग नाही. आपल्याला नामदेव महाराजांची गोष्ट माहिती आहे. प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्याशी बोलत असे, त्यांच्याकडून प्रसाद ग्रहण करत असे. आणि अशा नामदेव महाराजांना जेव्हा मुक्ताबाईंनी कच्चं मडकं असं म्हटलं, तेव्हा ते रागावले, विठ्ठलाशी जाऊन भांडले. तेव्हा मग विठ्ठलांनी त्यांना सद्गुरूंकडे, म्हणजे विसोबा खेचरांकडे पाठवलं. सद्गुरूंची कृपा झाल्यावर मग तेच नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे खेचर पायी, ओळख झाली सर्वांठाई. सद्गुरूंच्या कृपेनेच सर्वांच्या ठिकाणी तो परमात्मा भरून आहे याची मला ओळख झाली, असं नामदेव महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात, पूर्वीचे संचित ये जन्मीची कमाई, तिसरीची पाही गुरुकृपा. पूर्वीचे संचित म्हणजे मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संश्रय. सुरुवातीला जसं आपण बघितलं, ये जन्मीची कमाई म्हणजे जाणीवपूर्वक समजून उमजून केलेली साधना, आणि या सर्वांवर कळस म्हणजे सद्गुरूंची कृपा. सद्गुरूंची कृपा झाल्यावरच त्या आत्मज्ञानाची प्राप्ती होते. तोच मी आहे हा बोध होतो. माझं खरं स्वरूप काय आहे, मी खरा कोण आहे याचा अनुभव येतो. आणि ह्या आत्मज्ञानाची परिणिती आत्मदर्शनात होते. जे पिंडी तेशी ब्रह्मांडी हे प्रत्यय येतं. आत जे तत्व भरून राहिलेलं आहे ते सगळीकडे या चराचरात भरून राहिलेलं आहे हे प्रत्यय येतं. ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात, प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन, मग सवेची उघडी लोचन तव विश्वरूप देखे. ज्ञानी आत्मदर्शन, आपण ज्या चरणावर अभ्यास करतो आहोत, काही चिंतन करतो आहोत, ज्ञानी आत्मदर्शन, सगळीकडे तो परमात्माच भरून राहिलेला आहे याचं प्रत्येकी त्याला दर्शन होत असत. स्वामी स्वरूपानंदांकडे लहान थोर कुणीही व्यक्ती दर्शनाकरता म्हणून गेली की त्यांचे हात कायम जोडलेले असत. स्वामी मकरंदनाथांबद्दल मला एक प्रसंग आठवतो. एक माझे परिचित असे गृहस्थ एकदा केंद्रात आले. त्यांना तशी विशेष केंद्राबद्दल आवड वगैरे अशी काही नाही, पण ते आले. कार्यक्रम झाला, त्या दिवशी मनोमन नमस्कार होते. स्वामीजी सगळ्यांचे नमस्कार घेत खाली उतरले. कार्यक्रम झाल्यावर ते माझे परिचित गृहस्थ मला म्हणाले की तुमच्या केंद्रातली एक गोष्ट मला खूप आवडली आणि ती म्हणजे तुमच्या स्वामीजींचा नमस्कार. ते ज्या पद्धतीने ज्या भावाने नमस्कार घेत होते आणि प्रतिनमस्कार करत होते ते मला खूप भावून गेलं, खूप आवडलं. ते काहीतरी वेगळं आहे हे लक्षात आलं. काय कारण असावं? ज्ञानी आत्मदर्शन. रामकृष्ण जेव्हा कलकत्त्याच्या गर्दीने भरलेल्या रस्त्यावरून जात असत आपली काय प्रतिक्रिया असते आपण रोज अनुभवतो, पण तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय? तर ते म्हणत असत की हा परमात्मा किती दाटीवाटीने इथे भरून राहिलेला आहे. मैला डोक्यावरून वाहून नेणारी भगिनी बघितली की त्यांना तिच्यामध्ये जगन्माताच दृष्टीस पडत असे. ते म्हणत असत की माते तुझ्याशिवाय हे कोण बरं करू शकतं? खरोखरच आत्मज्ञान प्राप्त होणं, आत्मदर्शनापर्यंत पोहोचणं यातच मानवी जीवनाची इति कर्तव्यता आहे हे या सगळ्यावरून लक्षात येतं. आणि आत्मदर्शन हेच आपल्या आयुष्याचं ध्येय आहे हे मनावर ठसवलं ते पूजनीय स्वामी माधवनाथांनी. इम्प्रिग्नेट केलं, पंकजांचा आवडता शब्द आहे, ते ठसवलं त्यांनी. ते म्हणायचे की आत्मदर्शन ही केवळ संतांनाच प्राप्त होणारी किंवा संतांनाच प्राप्त झालेली अशी गोष्ट नाहीये, तर ती सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा प्राप्त करून घेऊ शकते. आणि म्हणूनच त्यांनी आपल्याला अत्यंत शुद्ध असा परमार्थ सांगितला. स्वामी स्वरूपानंदांचं एक वाक्य ते नेहमी सांगत असत की परमार्थामुळे परिस्थिती बदलत नसून आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदात समाधानात राहता येतं. तशा आनंदात समाधानात त्यांच्यावर कितीतरी प्रसंग गुदरले, आपल्याला त्यांचं चरित्र माहिती आहे. त्यांनी तसं आनंदात समाधानात राहून दाखवलं आणि आपल्याला ते शिकवत राहिले. हा जो आत्मदर्शनाच्या ध्येयाचा ठसा स्वामी माधवनाथांनी उमटवला, तो ठसा अधिक दृढ करण्याचं, अधिक सखोल करण्याचं असं काम पूजनीय स्वामी मकरंदनाथ करून राहिलेले आहेत. त्यासाठी नित्य प्रवचनांबरोबरच सत्संग, साधना शिबिर, नियमित ध्यान अशा विविध प्रकारे साधना ते आपल्याकडून करून घेत आहेत. स्वामीजींनी ज्ञानाचं बीज लावलेलं आहे, आता त्याचं नीट संगोपन करणं, आपल्या साधनेचं खत पाणी घालून ते वाढवणं आणि आत्मदर्शनापर्यंत पोहोचणं ही आपली जबाबदारी आहे, हे आपलं काम आहे. स्वामीजींच्याच कृपेनं तिथपर्यंत आपण पोहोचावं यासाठी आज आपण सगळे त्यांची प्रार्थना करूया. हरिओम.
ज्या साधनेच्या मार्गावरून साधक सद्गुरूंकडनं ज्ञानाचा उपदेश घेऊन मार्गाला लागतो आणि आत्मदर्शनाचं ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवतो त्याला विनोबा उपनिषद असं म्हणतात. विनोबांनी उपनिषद या शब्दाची फोड मोठ्या मार्मिकतेने केलेली आहे. ते असं म्हणतात की जेव्हा मनुष्य बलवान होतो तेव्हा तो उठून उभा राहतो आणि गुरूंकडे जातो, गुरूंजवळ जाऊन बसतो, याला ते उप असं म्हणतात. गुरूंजवळ बसल्यानंतर, गुरूंकडे गेल्यानंतर तो त्यांची सेवा करतो, मोठ्या निष्ठेनी सेवा करतो, त्याला ते नी असं म्हणतात. आणि ही सेवा करत असतानाच तो अतिशय जवळून सद्गुरूंचं चरित्र निरखतो, त्यांच्याकडनं श्रवण करतो, त्याचं मनन करतो आणि ते आपल्या आचरणात उतरवण्याचा प्रयत्न करतो, त्याला ते सद असं म्हणतात. आणि हे आचरणात येत असताना त्याला विज्ञानाची अनुभूती येते आणि ही विज्ञानाची अनुभूती दुसरी तिसरी काही नसून ही परमेश्वराचीच अनुभूती असते. असं हे उपनिषद आपल्या केंद्रामध्ये आपल्याकडून सत्यत्वात उतरवण्याची तळमळ ज्यांना लागलेली आहे असे स्वामीजी आज मोठ्या भाग्याने आपल्या बरोबर आहेत. मोठे स्वामीजी म्हणत असत, मी तुमच्या बरोबर जे काय आत्ता बोलतो हे तुम्हाला आत्ता कळणार नाही, तुम्हाला हे नंतर कळेल. आपल्या केंद्राचं काम हे जगात कुठेही अशा पद्धतीचं काम उभं नाही. तेव्हा वाटत असे की आपण 50-60 लोक आहोत, स्वामीजी कुठल्या तडफेनी हे म्हणतात. कारण स्वामीजी तर कुठे फार फिरलेले आम्ही कधी बघितले नाही. त्याच त्याच श्रोत्यांसमोर रोज नित्य त्यांच्या अंतःकरणावर ज्ञानेश्वरीचं हे अमृत पान उतरवणारे स्वामीजी आम्ही बघितले होते. पण आज लक्षात येत, बाहेर असलेल्या सर्व पारमार्थिक विश्वाचे डोळे या कामाकडे लागून राहिल्याचं आता सुस्पष्टपणे जाणवतं. म्हणून हे उपनिषद आपण इथे स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली जगायचा प्रयत्न करतो आहोत. अशाच एका ध्येयानी प्रेरित झालेली सद्भक्त क्षमा, क्षमाचं नाव घेतलं आणि सद्भक्त रामची आठवण झाली नाही, असं कधीच होऊ शकत नाही. आज एक वर्ष झालं सद्भक्त राम देहानी जरी आपल्यात नसला तरी इथल्या विद्युत यंत्रणेच्या समितीत इथल्या व्हिडिओ शूटिंग ऑडिओ शूटिंगच्या समितीमध्ये रामचं अस्तित्व हे जोपर्यंत मंडळाचे कार्यक्रम चालू राहतील तोपर्यंत आठवत राहील. सद्भक्त रामनी स्वामीजींच्या या कार्यामध्ये आपल्या आयुष्याची संविधा सहज वाहिली. त्याचीच सहधर्मचारिणी असलेली क्षमा ही तरुणपणीच मोठ्या स्वामीजींच्या कृपाछत्राखाली आली आणि स्वामीजींनी घालून दिलेल्या संसारच परमार्थ रूपी करायचा आहे या तत्वाच्या यशस्वीततेकरता अथक प्रयत्न करणारी अशी बनून गेली. अशा क्षमाकडून आपण दर्शनी समाधान आधी जैसे याच्यावर चिंतन ऐकूयात.
ओम सद्गुरुनाथाय नमः. गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आधी जैसे. जेथे सद्गुरु आहेत तिथे ज्ञान वसत आणि ज्ञानाच्या ठिकाणी आत्मानुभव आणि आत्मानुभव झाल्यावर समाधान हे असायचंच असा या ओवीचा सरळ अर्थ आहे. मोठ्या स्वामीजींना अत्यंत प्रिय असलेली ही ओवी एखाद्या महावाक्यासारखी आहे. आपण आता सद्भक्त अमृताकडून गुरु तिथे ज्ञान म्हणजेच स्वामीजी तिथं ज्ञान स्वामीजी तिथं प्रेम कसं होतं हे ऐकलं. सद्भक्त कौस्तुभ बरोबर ज्ञानाने आत्मदर्शनाप्रत कसं पोचता येतं यावर आपण चिंतन केलं. पुढे ज्ञानोबा म्हणतात दर्शनी समाधान आधी जैसे. आत्मदर्शन झाल्यावर समाधान हे असायचंच. दर्शन म्हणजे काय आणि समाधान म्हणजे काय, ज्ञानोबा काय म्हणतात, त्यांना काय अपेक्षित आहे यावर आपण आता चिंतन करूयात. साधकाला मी आत्मा आहे हा शोध लागणं हे खरं दर्शन आहे. शोध लागणं म्हणजे प्रचिती येणं. शोध लागणं म्हणजे शाब्दिक शोध नाही तर ते आपल्याला प्रतीत होणं आपल्या अनुभवाला येणं असं ज्ञानोबांना म्हणायचे. एक प्रकारे एका अर्थी सगळा परमार्थ एका ओवी ज्ञानोबांनी इथं मांडलेला आहे. आपल्याला समाधान हवं असेल तर हा समाधानाचा रस्ता आहे. समाधान हा परमार्थातला अगदी परवलीचा शब्द आहे. सगळे संत एकमुखाने सांगतात की समाधान बाहेर नाही, ते आतच आहे. बोली भाषेतला समाधानाचा अर्थ वेगळा आणि खरं समाधान जे माऊलींना अपेक्षित आहे, सर्व संतांना अभिप्रेत आहे, तर हे की बाहेर अनेक घडामोडी चालू असताना, मनावर बुद्धीवर अनेक प्रकारचे आघात होत असताना सुद्धा आज अत्यंत अडोल अशा एका स्थितीत राहणं म्हणजे समाधानात राहणं. त्यासाठी आपली बुद्धी आत्म्याच्या ठिकाणी अत्यंत स्थिर अशी झाली पाहिजे. जी बुद्धी कुठल्याही प्रकारचे वारे वाहिले मनामध्ये तरी कंप पावत नाही, स्थिर राहते, समान राहते, द्वंद्वातीत झालेली जी बुद्धी ते समाधान, अशीच बुद्धी समाधानाला प्राप्त होते. कुठल्याही परिस्थितीत मी देह नाही, मी आत्मस्वरूपच आहे अशा पक्क्या विश्वासात राहणं म्हणजे असं स्वतःच्या केवळ समजुतीने नाही तर आंतरिक प्रेरणेनं स्वाभाविकतेनं असं वाटत राहणं. जसं आपल्याला स्वाभाविकतेनं मी देह आहे असंच वाटत असतं, तसं समाधानाला प्राप्त झालेल्या त्या ज्ञानी महापुरुषाला मी देह नाही, मी आत्मस्वरूपच आहे असंच वाटत असतं, असं त्याच्या अनुभवाला आलेलं असतं. स्वामी माधवनाथ सांगायचे की एखादा मनुष्य जर MA PhD झाला तर रोज सकाळी उठून तो स्मरण करत बसत नाही की मी PhD आहे, मी PhD आहे म्हणून. तो वर्गामध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये शिकवत असो किंवा मंडईमध्ये त्या भाजीवालीशी कोथिंबीरीच्या जुडीसाठी घासाघीस करत असो, त्याला हे माहीत असतं की मी PhD आहे. तसं हे समाधान जे आहे, दर्शनी समाधान आधी जैसे, जे अंतिम समाधान आहे ते अशा स्वरूपाचं असतं की आपण परमात्म स्वरूपच आहोत अशी प्रचिती असते. आपल्यातला आणि समाधानी ज्ञानी महापुरुषातला फरक असा की आपल्या समाधानाच्या व्याख्या वेगळ्या आहेत, संकुचित आहेत. तर संतांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर वार्षीय वीण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषीजो, अशा समाधानाला ते प्राप्त झालेले असतात. देहाच्या अंगाने चार चौघांसारखे दिसणारे संत असून मात्र या भूमिकेवर असतात. हे आता आपल्याला थोडंफार का कळू शकतं, कारण आपण मोठ्या स्वामीजींना बघितलंय, आपण मकरंदनाथांना बघतोय म्हणून. ज्ञानेश्वर महाराजांनी ही ओबी जी रचली ती याच्यासाठी रचली की संजयाला जे सांगायचं होतं की यत्र योगेश्वर हा कृष्ण हा तत्र पार्थ हा धनुर्धर हा, जिथं भगवान गोपाल कृष्ण आणि त्यांचा सेवक एकत्र येतात अशा ठिकाणी विजय मिळणार, तिथे सगळंच मिळणार. तत्र श्री ही विजय हा भूतही ध्रुवा अनितही मतीर्मम. श्री म्हणजे लक्ष्मी, विजय आणि ध्रुवा म्हणजे निश्चय नीती, या सगळ्या गोष्टी तिथे एकत्र येतात, असा संगम होतो तिथं. हे समजावून सांगण्यासाठी की जिथे भगवंत आणि त्याचा एकनिष्ठ भक्त एकत्र येतात तिथे ते जे करतील तिथे विजयच, तिथे ऐश्वर्यच प्राप्त होतं, तिथे नीतीच राहते, हे त्यांना सांगायचे. ते सांगण्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं की जिथे सद्गुरू असतात तिथे ज्ञान असतं, म्हणजे जिथे सद्गुरूंकडून उपदेश होतो तिथेच आत्मदर्शनाची शक्यता असते, आणि आत्मदर्शनाशिवाय माणसाला जगात कधीही समाधान मिळणार नाही. समाधान मिळण्याचे बाहेरचे जे गाडी घोडा घर संपत्ती हे जे सगळे मार्ग आहेत ते सगळे तात्पुरते समाधान देणारे आहेत, क्षणिक आहेत. शाश्वत समाधान हवं असेल तर सद्गुरुपदिष्ठ मार्गाने साधना करून ते आत्मदर्शनात पोहोचलंच पाहिजे, तर शाश्वत समाधान आपल्याला मिळेल. ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा भगवान गोपाल कृष्ण आणि अर्जुन यांच्या एकत्रितपणाचं वर्णन करताना बहरून येते. ही अप्रतिम उपमा त्यांनी इथे दिली आहे, गुरु तेचं ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन. इथल्या या संदर्भातल्या सगळ्या ओळ्या अतिशय सुंदर आहेत. कृष्ण विजय स्वरूपनीचे अंगे तो राहिला असे जेणे भागे तई जयो लाग वेगे तेथेचे आहे. विजय नाम अर्जुन विख्यातू विजय स्वरूप श्रीकृष्णनाथू श्रीयसी विजय निश्चितू तेथेची असे. श्रीकृष्ण आणि अर्जुन एकत्र येणं याचा अर्थ सद्गुरू आणि शिष्य एकरूप होणं. सद्गुरू आणि शिष्य एकरूप होणं ही त्या साधकाच्या जीवनातली मोठी क्रांतीची पहाट होणं आहे. सद्गुरू शिष्याशी एकरूप झालेले असतात पण शिष्य सद्गुरूंशी एकरूप होता होत नाही. मनातल्या ज्या विकारांच्या वृत्ती असतात, संकल्प विकल्प असतात, ते शिष्याला एकरूप होऊ देत नाहीत. पण ते जर का झालं तर दर्शनी समाधान, समाधानाशिवाय काही पर्याय नाही, शांतीशिवाय काही पर्याय नाही। समाधान आणि शांती हे या अंगाने समानार्थी शब्द आहेत। आपल्या स्वतःच्या ठिकाणी आपल्या आत परमात्म्याची जी स्फूर्ती आहे, परमात्म्याची जी जाणीव आहे, त्याच्याशी एकरूप होऊन जो तुष्ट झालेला असतो, त्याच्यातच रममाण झालेला असतो, त्यालाच समाधान मिळतं। आपलं ज्ञानेश्वरी मंडळ जे आहे, स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ, इथे अव्याहतपणे या समाधानाचा, शांतीचा, आत्मदर्शनाचा अभ्यास घेतला जातो। स्वामी माधवनाथांना इतके वर्ष ज्ञानेश्वरी सांगण्याचं हेच कारण होतं की स्वतः ते एकरूपच होते आपल्या सद्गुरूंशी आणि त्या समाधानाला ते प्राप्त झालेले होते। आणि आपल्याला सतत हेच प्रबोधन करत होते की तो आनंद, ते समाधान तुम्ही मिळवा, त्यासाठी त्यांनी आपलं उभं आयुष्य वेचलं। आता होणार ते होणे नाका आणि जाणार ते जाये नाका, तुटली मनातील आशंका जन्ममृत्याची। आपल्या साधनेने अशा निश्चिंततेला पोचून ते समाधान प्राप्त करणं आपल्या पक्षी आता गरजेचं आहे। स्वामीजींनी त्यांच्या लीला चरित्र काळात आपल्यासमोर प्रत्यक्ष ही ओवी जगून दाखवली। प्रतिकूल परिस्थितीतही त्यांच्या चेहऱ्यावरची समाधानाची रेष कधी ढळलेली आपण पाहिली नाही। त्यांची दोन मोठी आजारपण, ऑपरेशन, जवळच्या व्यक्तींचा वियोग, या काळातही ते अत्यंत शांत स्थिर राहिलेले आपण पाहिले आहेत। स्वामीजींचे आपल्यावर हे ऋण आहे की आपण कसेही होतो तरीही त्यांच्या जवळ जरी गेलं तरी समाधानाची झलक मिळायची, विचार थांबून जायचे। स्वामी मकरंदनाथांच्या सहवासात त्याच समाधानाचा अनुभव आपण नित्य घेत आहोत। तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, त्यांचा आपल्याला जो स्पर्श झाला, आपल्या जीवनावर या दोन सत्पुरुषांच्या जीवनाचा जो प्रकाश पडला, त्यामुळे ही ओवी आपल्यासाठी चालती बोलती झाली आहे। गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे। स्वामीजींच्या कृपेने आपल्या सर्वांच्या आयुष्यात ते समाधान उतरो। कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तम, अशी कृतकृत्यता आपण सर्वांना लाभो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। हरिओम।
या ओवीवरचं हे प्रकट चिंतन ऐकताना मोठ्या स्वामीजींची फार प्रकर्षाने आठवण झाली। अध्यात्म मंगलधाम इथे पॅरालिसिस झालेला असताना सुद्धा दर रविवारी न चुकता सकाळी 9 वाजता यत्र योगेश्वर कृष्णः यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीः विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर् मतिर् मम, याच्यावर केलेली ती त्यांची शेवटची प्रवचन होती। अध्यात्म मंगलधामचा हॉल, आत्मप्रकाश ध्यान मंदिर, खालचा पॅसेज आणि तो संपूर्ण रस्त्यावर इतकी लोक ती प्रवचन ऐकायला जमायला लागलेली होती। ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या श्लोकावरच्या ह्या उपमा आता आपण ज्या ऐकल्या त्या लिहिताना त्याच्या पुढे जाऊन असं म्हटलेलं आहे की परीस हा लोखंडाला स्पर्श करतो आणि लोखंडाचं सुवर्ण करतो, तर परीसापेक्षा सुवर्णाचा उपयोग जगामध्ये जास्त होतो। समुद्राच्याच पाण्याचा मेघ होतो आणि तो मेघ जेव्हा वर्षाव करतो तेव्हा ते पाणी जगताला जास्त उपयोगी असं ठरतं। आणि हे सांगितल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज सावध होतात, कारण समोर निवृत्तीनाथ ऐकायला बसलेले आहेत। ते म्हणतात की इथे तुम्हाला असं वाटेल की मी गुरुत्वाला काही हीनपणा आणलेला आहे असं तुमच्या डोक्यात येईल, पण तसं नाहीये। आणि त्याचं निराकरण करताना ज्ञानेश्वर महाराज पुढे असं म्हणतात की अग्नी आपलं दाहकत्व सोडून दीपाच्या माध्यमातून जगताला प्रकाश पुरवत राहतो आणि जास्त उपकारक होतो। वडिलांना आपल्या मुलांनी या जगतामध्ये आपल्यापेक्षा जास्त कीर्ती करून आपल्याला जिंकून घ्यावं अशीच अपेक्षा मनामध्ये असते। तशाच पद्धतीने सद्गुरूंचा सत्शिष्य स्वामी मकरंदनाथांची 18व्या अध्यायातली प्रवचन जय जय देव श्री गुरु ह्याच्यावर या पुस्तकामध्ये आपण बद्ध केलेली आहेत, पण त्यावेळेचं निज जन जीत ह्याच्यावरचं जर निरूपण आपण आठवलं तर सद्गुरु अशा आपल्या निजजनांकडनं जिंकून घेण्याकरता आतुर झालेले असतात आणि अशा निजजनांमुळे सद्गुरूंचंच महत्व जास्त वाढतं. आजचा हा वर्धापन दिन स्वामीजींनी आपल्याला दिलेल्या मकरंदनाथांमुळे स्वामीजींचा आठवण करणारा असा ठरून गेला. म्हणून गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे, हे जसं आहे तसंच या दोघाही महापुरुषांच्या अस्तित्वामुळे आपल्या जीवनाला निश्चित एक मार्ग सापडलेला आहे, एक ध्येय निश्चिती आपल्या आयुष्याची झालेली आहे आणि ह्या मार्गावरून अथकपणे चालण्याची दुर्दम्य इच्छाशक्तीही त्यांच्याच अस्तित्वाने आपल्या अंतःकरणामध्ये जागृत राहते. जर सद्गुरूंचं प्रेम शिष्यांना मिळत राहिलं तर त्यांनीच लावलेलं हे आत्मज्ञानाचं रोपटं चांगलं जोम धरून उभं राहतं. त्यांच्या कृपेचंच पाणी त्याच्या मुळाला जाऊन ते वृक्षामध्ये रूपांतरित होतं आणि सच्चिष्याला ह्या आयुष्यामध्ये समाधान प्राप्त होतं जे आता शमानी सांगितलं. असं हे आत्म्याचं समाधान, असं हे आपल्या स्वतःचं समाधान. जिथे देहभाव सुटतो तिथे स्वतःचं समाधान हे स्वार्थामध्ये राहत नाही तर दुसऱ्यांच्या सुख उन्नतीमध्ये आपला स्वार्थ साधला जातो अशा पद्धतीचं हे जीवन होऊन जातं. अशी जीवन घडवणारी आपण सर्व मंडळी स्वामीजींच्या कृपाछत्राखाली या मंडळामध्ये आलेली आहोत. आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये या आत्मसमाधानाचा सुदिन त्यांच्याच कृपेने उगवो हीच त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना. याच्या पुढे आपण स्वामी मकरंदनाथांनी जानेवारी 2010 तर डिसेंबर 2010 या वर्षामध्ये रविवारी सकाळी ज्ञानेश्वरीतल्या नवविधा भक्तीचा आडवा छेद घेताना केलेल्या प्रवचनांची ऑडिओ सीडीचं प्रकाशन करणार आहोत. आपल्या केंद्रात नित्य येणारे सद्भक्त दिवाकर दाहोत्रे उर्फ दादा यांच्या हस्ते आपण या सीडीचं प्रकाशन करणार आहोत. सद्भक्त दादा हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असून त्यांची स्वतःची फर्म आहे. अतिशय तर्कनिष्ठ असा दादांचा स्वभाव आहे. प्रत्येक गोष्ट ते चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे ऑडिट करणं प्रत्येक गोष्टीचं हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे जेव्हा ते स्वामीजींची प्रवचनं ऐकायला केंद्रात यायला लागले तेव्हा त्यांच्या या स्वभाव धर्मानुसार त्यांनी या सगळ्या कार्याचं ऑडिट केलं त्यांच्या स्वतःकरता आणि त्या ऑडिटमध्ये हे मंडळ पास झाल्यानंतर मग मात्र त्यांनी स्वतःला स्वामीजींच्या कार्यामध्ये विनम्रपणे झोकून दिलं. आपला एवढा मोठा व्यवसायाचा व्याप सांभाळताना सद्भक्त दादा हे आपल्या केंद्राच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. स्वामीजींच्या प्रबोधनाचं जर काही वैशिष्ट्य असेल तर ते अशा सुशिक्षित मंडळींच्या अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वरीबद्दलचं, दासबोधाबद्दलचं प्रेम निर्माण करून आपल्या स्वरूपाची ओळखण करून देण्याचं हे महत्वाचं काम स्वामीजींनी पुण्यामध्ये आपल्या सद्गुरूंच्या पश्चात अतिशय उत्साहाने सांभाळलेलं आहे. मी सद्भक्त दादांना अशी विनंती करतो की त्यांनी या ऑडिओ सीडीचं प्रकाशन करावं.
श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः।
विचार दर्शन ज्ञानेश्वरी प्रवचने सन 2010 या ऑडिओ सीडी संचाचे प्रकाशनाची संधी मंडळाने मला दिल्याबद्दल मी प्रथम मंडळाचे आभार मानतो। माझ्यासारख्या सामान्य साधकाला दिलेल्या संधीचा मी सद्गुरूंचा प्रसाद म्हणून स्वीकार करत आहे। परमपूज्य स्वामी मकरंदनाथांनी मागच्या वर्षी म्हणजे 2010 दर रविवारी सकाळी ज्ञानेश्वरीवर 39 प्रवचन केली आहेत। ती प्रवचन नवविधा भक्तीमधील अर्चन भक्ती आणि वंदन भक्तीवर आधारित आहेत। त्यासाठी स्वामीजींनी ज्ञानेश्वरी मधल्या निर्ण्या ठिकाणी आलेल्या ओव्यांचा संदर्भ घेतला आहे। एक प्रकारे ज्ञानेश्वरीचा आडवा छेदच घेतला आहे। ही सर्व प्रवचन या सीडीच्या संचामध्ये एकत्रित केली आहेत। त्याचं प्रकाशन करताना मला अतिशय आनंद होत आहे। केवळ माझ्या हस्ते हे प्रकाशन झालं म्हणून हा आनंद नसून सद्गुरु स्वामी मकरंदनाथांनी वर्षभर जे मुक्त असताना ज्ञानदान केलं तो ज्ञानाचा ठेवा या सीडी संचाच्या निमित्तानं आपल्यासारख्या साधकांना कायम जतन करता येईल याचा विशेष आनंद वाटत आहे। ही प्रवचनं जेव्हा ऐकली तेव्हा मी तर अतिशय भारावून गेलो होतो। अत्यंत अवघड विषय अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्याच्या स्वामींच्या शैलीने अत्यंत प्रभावित झालो। स्वामींचं प्रत्येक प्रवचन तर्कावर आधारित असतं, तसंच शास्त्रा धरून असतं आणि तरीही अतिशय भावपूर्ण असतं, म्हणून तर अंतकरणाचा ठाव घेणारं ठरतं। स्वामींचं प्रवचन हे विचार करायला आणि तसा प्रयत्न करायला प्रवृत्त करणारं असतं। स्वामीजीकडे आल्यापासून त्यांचे नेतृत्व गुण जसे लक्षात आले तसेच वक्तृत्व गुणही लक्षात आले। विषयांचे मुद्देसूद मांडणी, सखोल अभ्यास, कधी शांत धीर गंभीर बोलणं तर कधी विनोदानं सर्वांना हसवणं आणि या सर्वांवर कडी म्हणजे जेव्हा स्वामीजी आपल्या सद्गुरूंचा उल्लेख करतात तेव्हा त्यांच्या मुखावरचे विलक्षण तेजस्वी भाव अत्यंत बोलके असतात। त्यामध्ये सद्गुरूविषयी श्रद्धा असते, सद्गुरूवरचं प्रेम असतं, त्यांच्या ठिकाणी अत्यंत शरणागत भाव असतो। प्रत्येक प्रवचन आपल्याला खूप काही शिकवणारं, पारमार्थिक काम करून देणारं असतं। या प्रवचनामुळे अवघड वाटणारा परमार्थ आपल्याला अगदी मनापासून आवडायला लागला आहे। ही प्रवचनं आपल्याला पुनर्प्रत्यय देतील जणू काही स्वामीजीकडून आपण प्रत्यक्ष समोर बसून श्रवण करत आहोत असं आपल्या अनुभवास येईल। स्वामीजी प्रवचन करताना दोन वाक्यांच्या मध्ये जेव्हा थोडं थांबतात तेव्हा जणू काही क्षणभर ते आपल्याला ध्यानाचाच अनुभव देत असतात। जेव्हा आपण स्वामीजीचं प्रवचन डोळे मिटून ऐकतो त्यावेळी जणू काही स्वामीजी पुस्तकातच वाचन करीत आहे असं वाटतं। इतकी ती भाषा उगवती असते, त्यातील शब्दांशब्द अगदी तोलून मापून आणि तरी सुद्धा सहज वापरल्यासारखे असतात। मागच्या वर्षातील स्वामीजीची अत्यंत रसाळ, उद्बोधक आणि प्रेरणादायी प्रवचनं आपण सर्वांनीच ऐकली आहेत, पण काही साधकांना काही प्रवचनांना हजर राहायला जमले असेलच असं नाही। कधी आजारपण, कधी नोकरी व्यवसायाच्यामुळे परगावी जावं लागतं, अशा कारणामुळे क्वचित काही प्रवचनांना उपस्थित राहता आलं नसेल। त्या गैरहजेरीची एक खंत मनाला सतत जाणवत असते। या सीडीमुळे ही उणीव भरून काढता येऊ शकते। या सीडी संचाचे अजूनही अनेक फायदे सांगता येतील, पण जेव्हा हा सीडीचा संच आपण विकत घेऊ तेव्हाच या सीडीच्या फायद्याचे आपण धनी होऊ। अतिशय मौल्यवान स्वानुभवावर आधारित अशा पारमार्थिक उपदेशाबरोबरच रोजच्या दैनंदिन जीवनात ज्या समस्या साधकांना भेडसावतात त्यावर या प्रवचनामधून स्वामीजींनी मार्गदर्शन केलं आहे। म्हणून सुद्धा हा सीडीचा संच आपल्या घरी असायला हवा। थोडक्यात काय तर या सीडीची खरेदी म्हणजे आत्मज्ञानाच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे असं मला सद्गीच्या जोरावर वाटतं। आमच्या ड्रायव्हरने देखील स्वामीजीची सीडी आमच्या कारमध्ये ऐकली आणि त्यानंतर तो आम्हाला ऑफिसमध्ये सोडल्यानंतर गाडी झोपण्याऐवजी स्वामीजीची सीडी ऐकू लागला। आश्चर्य म्हणजे त्याच्या वर्तनामध्ये आम्हाला आमूलाग्र बदल दिसून आला। तो स्वामीजींना गुरुजी म्हणतो, तो आता आम्हाला नेहमी विचारत असतो की गुरुजींची पुढची सीडी केव्हा येणार आहे। यावरून आपल्याला दिसून येतं की कोणाही संवेदनाशील व्यक्तीवर स्वामीजींच्या प्रवचनाचा किती प्रभाव पडू शकतो। या सीडीच्या मुख्य पृष्ठावर स्वामीजींचा अतिशय लोभस अशी भावमुद्रा आहे। तर मनपृष्ठावर सीडीमधील प्रवचनांची विषयवार सूची आहे। या सीडीच्या संचाची मूळ किंमत 150 रुपये आहे, परंतु आजच्या कार्यक्रमानिमित्त सवलतीची किंमत 120 आहे। या सीडी आपण सकाळी फिरायला जाताना ऐकू शकतो, परगावी जाताना गाडीमध्ये ऐकता येतील, बगिनी वर्ग स्वयंपाक करताना ऐकू शकतो, आपण किंवा आपले नातेवाईक आजारी पडल्यास अंधरुणावर पडल्या सुद्धा ऐकू शकतात। तसंच कोणत्याही कार्यक्रमात या सीडी भेट म्हणून देऊ शकतो। पटणीशी किंवा परगावी असलेल्या
अध्यात्म प्रेमीना यासाठी आपण पाठवू शकतो. तसंच परमपूज्य स्वामींची सेवा म्हणून हा शिडीचा संत किमान 3 योग्य अशा व्यक्तींना येत्या वर्षभरात भेट म्हणून देण्याचा संकल्प आजच्या शुभप्रसंगी आपण सर्वजण करूया. हा संत नुसता भेट म्हणून द्यायचा नाही तर वर्षभर सातत्याने पाठपुरावाही करायचा आहे. कोण जाणे या व्यक्ती केल्या येतील आणि सेवा देईल सुद्धा. खरोखर तसं जर झालं तर शेठ सर पुढच्याची तुमची हिरवायची जागा अपुरी पडणार. शेवटी या प्रवचनानिमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की स्वामीजी या सिटीमध्ये अंतर्गत असलेल्या प्रवचनामधून तुम्ही जो परमार्थ सांगितलाय तो परमार्थ आम्हा सर्वांचा शिरीज जावो आणि आत्मदर्शनाचं अंतिम ध्येय लवकरात लवकर प्राप्त हो तुमच्या जन्य अंतकरणापासून हीच प्रार्थना. हरिओम जपतो.
सद्भक्त दादांच्या स्वभाव सुलभ अशा या सीडी प्रकाशनाच्या मनोगतातून आपल्याला कल्पना आली असेल की किती काटेकोरपणाने त्यांनी या सीडीचं मूल्यमापन केलेलं आहे. पण ते मूल्यमापन झाल्यानंतर मात्र अतिशय हार्दिक पाठिंबा त्यांनी या सीडी प्रकाशनाला दिलेला आहे. यानंतर आपल्या मंडळातर्फे परमपूजनीय स्वामीजींचा सत्कार आपण श्री अविनाश गोरे आणि परमपूजनीय मातोश्री मधुराताईंचा सत्कार सद्भक्त सौ स्वाती गोरे यांच्या हस्ते करणार आहोत.
हरी हरी. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्रवृषद प्रविरज्यते च.
ज्या सीडीचं आपण आता प्रकाशन केलं आणि ज्यांच्यामुळे आपल्याला या अमृतमयी जीवनाचा अनुभव येतो आहे त्या सीडी मधला काही भाग आता आपण ऐकणार आहोत. 11व्या अध्यायातलं क्षमापन स्तोत्र जिथे आलं त्यातला काही भाग आपण ऐकतो आहोत.
तव प्रकीर्त्या जगत प्रवृषद प्रविरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्ध संघाः. हे ऋषिकेश तुझं महात्म्य ऐकून जगत प्रवृषत सर्व जगत अत्यंत संतुष्ट होत आहे. अनुरज्यतेच आणि तुझ्यावर प्रेम करत आहे. रक्षांसी भीतानी दिशो द्रवंती आणि राक्षस म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचे लोक भीम दूर पळत आहेत. सर्वे नमस्यंती च सिद्ध संघाः आणि सिद्ध संघ प्राप्त पुरुष
ही सीडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता ज्या साधकांनी मोलाचा वाटा मोलाचा सहभाग इथे दिला त्यांचं ऋण निर्देश मी करू इच्छितो. सद्भक्त सुनील वाघ, सुधीर रामदासी, उमेश दिंडोरे, अभिजित धोंडफळे, अजय भोसले आणि वेद पाठक या मंडळींना त्यांचा सत्कार केलेला आवडणार नाही म्हणून फक्त ऋण निर्देश केलेला आहे. याच्यानंतर आपण सद्भक्त सौ आरती पोतकर यांच्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांचं एक अतिशय गोड असं भजन म्हणणार आहोत. त्या ज्या ओळी सांगतील त्यातली फक्त ज्ञानोबा माऊली तुकाराम एवढीच ओळ आपण म्हणणार आहोत, मधलं त्या फक्त एकट्या म्हणतील. सद्भक्त सौ आरती पोतकर यांच्याबरोबर आपण सामूहिक भजन म्हणूयात.
ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम,
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 ज्ञानोबा माऊली तुकाराम.
ज्या ज्ञानेश्वर महाराजांच्या अधिष्ठानावर आपल्या केंद्राचं काम अविरतपणे आणि अखंडितपणे चालू आहे, त्यांच्या ज्ञानेश्वरीवर बोलताना स्वामीजी कधीतरी म्हणत असत की ज्ञानोबा जर इथे आत्ता प्रत्यक्ष अवतीर्ण झाले तर मी त्यांना असं विचारेन की घरोघरी ब्रह्मरसाचं पारण करायला निघालेले तुम्ही, तुमची ज्ञानेश्वरी सुद्धा आम्हाला धड वाचता येत नाही, तर कसं काय हे पारण होणार? पण ही अडचण स्वामी मकरंदनाथांच्या सुश्राव्य अनुभव सिद्ध अशा प्रवचनांमधनं आपल्याकरता मात्र वेगळी झालेली आहे. आता ती अडचण राहिलेली नाही. या प्रवचनांची जी आता ऑडिओ सीडी आपण प्रकाशित केलेली आहे. त्याच्या आरक्षणाला ऍडव्हान्स बुकिंगला आपण अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलात आणि त्यामुळे 425 सीडींचं आरक्षण झालेलं आहे. आज इथे विक्री करता 450 सीडी उपलब्ध आहेत, पण बहुतेक मंडळींना म्हणजे जी कार्यक्रम टू कार्यक्रम येतात ती किंवा ज्यांच्यापर्यंत हे निवेदन पोहोचलं नाही ती अशी मंडळी इथे आज ही सीडी घेण्याकरता उत्सुक असतील. आजची सवलतीची किंमत आहे 120 रुपये, नंतर ती असेल 150 रुपये. दोन सीडींचा हा संच आहे. त्यामुळे नित्य केंद्रात उपस्थित असलेल्या आणि ज्यांनी आपला संच आरक्षित केलेला आहे अशा साधकांना एक नम्र निवेदन आहे की त्यांनी आपला सीडीचा संच नंतर केंद्रातनं घेऊन जावा. आज ज्यांना आरक्षित करता आला नाही त्यांच्याकरता म्हणून आपण थोडी अशा पद्धतीने मदत करूया. पाठीमागे ग्रंथ विक्री केंद्र आपलं आहे, त्याचाही लाभ आपण घेऊ शकता. या कार्यक्रमानंतर आपल्या केंद्राचे नेहमीचे कार्यक्रम 16 फेब्रुवारी पासून सुरू होतील. तसंच स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचं वार्षिक वर्गणीचं जे आपण इथे आवाहन करतो तेही मी आपल्याकरता करतो आहे, कारण हा भव्य दिव्य उत्सव जो आपण साजरा करतो आणि असे वर्षभरात जे उत्सव आपल्या मंडळाकडनं साजरे होतात त्याच्याकरता म्हणून या वर्गणीचा उपयोग केला जातो, विनियोग केला जातो. माणशी किमान 100 रुपये, किमान आपण कितीही देऊ शकता अशी या ऐच्छिक वर्गणीचं स्वरूप आहे. तसंच स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाकरता ज्यांना देणगी द्यायची असेल त्यांनी कार्यक्रम संपल्यानंतर पुस्तक विक्री केंद्राच्या तिथे सद्भक्त शिंदे काका किंवा माडीवाले काका किंवा कुटे काका यांच्याकडे देणगी द्यायला हरकत नाही. कार्यक्रम संपल्यानंतर मात्र आपण सर्वजण स्वामीजींना मनोमन नमस्कार करणार आहोत. आतापर्यंतच्या झालेल्या आपल्या या कार्यक्रमात आपल्या सर्वांची मनोभूमिका खरोखरीच स्वामीजींची अमृत मधुर वाणी ऐकण्याकरता खरंच उत्सुक झालेली आहे. त्याच्या आड मी फार काळ येणार नाही, पण आचार्य म्हणतात त्याप्रमाणे शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारुचित्रम धनम मेरुतुल्यम मनश्चेन्न लग्नम गुरोरंघ्रि पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम. शरीर सुंदर स्वरूप आहे, त्याचप्रमाणे कुटुंबही आहे, धनही उत्तम आहे. जणू आयुष्याचा आलेख हा कागदावर एखाद्या चितार्याने चित्र काढावं उत्तम असं आहे. पण हे सगळं असताना सुद्धा ज्याचं मन सद्गुरूंच्या पादपद्मी लीन होत नाही ते आयुष्य घेऊन करायचंय काय? स्वदेशेषु मान्यः विदेशेषु धन्यः सदाचार वृत्तेषु मत्तो न चान्यः मनश्चेन्न लग्नम गुरोरंघ्रि पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम. सज्जन मंडळींच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की आम्ही आयुष्यात कधी खोटं बोलत नाही, आम्ही कधी कोणावर अन्याय करत नाही, आम्ही कधी कोणाला फसवत नाही, आम्ही कधी कोणावर रागवत नाही, अतिशय आदर्श जीवन आम्ही जगतो. तुमच्या केंद्रात परमार्थ म्हणून हेच तर सांगितलं जातं, मग त्याच्याकरता केंद्रातच कशाला यायला पाहिजे? आम्ही तर हे जगतोच आहोत. तिथे आचार्य आपल्याला असं सांगतात की हा तर पाया आहे, ह्या पायावर आत्मनिवेदनाची समाधानाची इमारत उभी करण्याकरता तुम्हीच योग्य आहात. म्हणून गुरुश्चेन्न लग्नम मनश्चेन्न लग्नम गुरोरंग्री पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम. आपल्या सर्वांचं सद्गुरूंच्या पादपद्मी देह मन बुद्धी अतिशय स्थिरपणे राहून या आत्मसमाधानाच्या दिशेने आपला प्रवास लवकरात लवकर पूर्ण होवो ही स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करून मी स्वामीजींना अशी विनंती करतो आपल्या सर्वांच्या तर्फे की त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावेत.
अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगींद्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि। ओम माम चयो अव्यभिचारेण भक्ति योगेन सेवते स गुणान समतीत्यैकान ब्रह्म भूयाय कल्पते। 14वा अध्याय 26वा श्लोक चाललेला आहे। राहळकर राम मंदिरात जी प्रवचन चालली आहेत त्या प्रवचनामध्ये आता हा 26वा श्लोक सुरू होईल। त्याची सुरुवात मी इथल्या प्रवचनातून करतो आहे। खरं आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन आहे स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा 54वा आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचा 34वा वर्धापन दिन उत्सव आपण साजरा करतो आहोत। इवल ऐसे रोप लावी एले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावेरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिताची बहरू कळी यासी आला। तशा प्रकारे अतिशय साध्या पद्धतीने घरात सुरू झालेली ही ज्ञानेश्वरी आता एसपी कॉलेजच्या हिरवळीवर आली वर्धापन दिन उत्सवाच्या निमित्ताने। मागच्या वर्षीपासून या हिरवळीवर आपल्याला उत्सव घ्यायला लागतो आहे। आमचे शेठ सर उत्सव लेडी रमाबाई सभागृहात घ्यायला तयार नाहीत। सातशे लोकांनी सभागृहात बसायचं आणि 200-300 लोकांनी सभागृहाच्या बाहेर बसायचं हे त्यांना मान्य नाही। या स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा वर्धापन दिन उत्सव 1976 साली साजरा झालेला मी पाहिलेला आहे। हा समारंभ पेरुगेट भावे स्कूल मुलांच्या शाळेमध्ये असलेल्या सभागृहात साजरा झाला आणि या समारंभासाठी सुमारे 125 लोक आलेले होते। 100 ते 125 लोक या समारंभासाठी होते। 1976 सालची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय। मी तेव्हा पाहिलं की स्वामीजी मी जेव्हा गेलो काही मंडळी तिथे येणार आहेत असं कळलं हॉल तयार करण्यासाठी आणि मी गेलो तेव्हा स्वामीजी सर्व मंडळींबरोबर हॉल झाडत होते। त्याच्यानंतर सतरंजा घातल्या गेल्या। ज्ञानेश्वर महाराजांचा ची मूर्ती आता जी इथं ठेवलेली आहे तेव्हा स्वामीजी प्रवचन करायचे आणि स्वामीजींच्या समोर हॉलच्या सुरुवातीला त्या मूर्ती स्वामीजींकडे तोंड करून ठेवल्या जात असत। स्वरूपानंदांचा फोटो आणि ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती बाबासाहेब मुद्गल आणि अनंतराव करंदीकर यांच्या हाताखाली आम्ही सजावटीचं काम करायला सुरुवात केली आणि सगळं ठीकठाक झालं असं पाहून स्वामीजींनी सदरा झटकला आणि स्वामीजी घरी गेले आणि कार्यक्रमाच्या वेळेच्या 5 मिनिटं आधी स्वामीजी आले, त्यांना औक्षण केलं गेलं आणि जे हातात झाडू घेऊन हॉल झाडत होते ते स्वामीजी समोरच्या बैठकीवर विराजमान झाले. आणि खरंच पंकजदादा म्हणाले तसं 100-125 लोकांच्या समोर स्वामीजी सांगत असत की इथं जे काम चाललेलं आहे ते काम जगात कुठं नाही. तेव्हा जसं आश्चर्य वाटत असे पंकजदादांना असं त्यांनी सांगितलं, तसंच मलाही आश्चर्य वाटलं की स्वामीजी म्हणाले की असं काम जगात कुठेही दिसणार नाही. तो त्यांचा दुर्दम्य आत्मविश्वास होता. त्यांना असं म्हणायचं होतं की एवढं मोठं काम जगात दिसणार नाही असं नसून असं शुद्ध काम जगात कुठेही दिसणार नाही. आणि तेव्हापासून मी स्वामीजींना पाहतो आहे. माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचा 34वा वर्धापन दिन उत्सव आहे. पहिला वर्धापन दिन उत्सव झाला तेव्हा खांडेकरांच्या माडीवर जिथं स्वामीजींचं केंद्र भरायचं तिथं वर्धापन दिन उत्सव झाला आणि त्या कार्यक्रमासाठी 10-15 तरुण मुलं आणि 10-15 तरुण मुली युवा साधिका अशा एकत्र आलेल्या होत्या आणि थोडे मोठ्या वयाचे लोक असे आलेले होते. सगळी मिळून उपस्थिती होती 30-35. आणि स्वामीजी असं म्हणत होते की आत्ता जरी ही मुलं थोडी दिसली तरी देखील यांच्यामध्ये जग हलवण्याची ताकद आहे. स्वामीजी असं म्हणत होते की याच्यातून फार मोठं काम निर्माण होणार आहे. स्वामीजी असं स्वप्न पाहत होते की ही मुलं पुढे मोठी होतील. नियमित श्रवण केलं असल्यामुळं ही मुलं पुढे काम चालवतील. त्यांचा दुर्दम्य आशावाद आणि समोर असलेली एका छोट्या 12 बाय किंवा 14 बाय 12 खोलीत जमलेली सगळी मंडळी हे प्रमाण व्यस्त होतं. पण स्वामीजींच्या ठिकाणी असणारा जो आत्मविश्वास होता तो बुलंद होता. माधवनाथ बोध प्रसारक मंडळामध्ये 1978 साली जेव्हा प्रथम केंद्र सुरू झालं तेव्हा माझ्याबरोबर असणाऱ्या सर्वांची मला प्रकर्षाने आठवण येते. माझ्याबरोबर मिलिंद वाटवे, विजय कुलकर्णी, नाना भवाळकर, गणेश भाटे असे आम्ही 5-6 जण तिथं होतो आणि आम्ही भाषण करत होतो, आम्ही प्रवचन करत होतो, निरूपण करत होतो. ती सगळ्या समाजाला परमार्थाची कशी आवश्यकता आहे हे एकमेकांसमोर सांगत होतो. मोठी कामं ही मोठ्या जिज्ञासेनी आणि मोठ्या बलवत्तर संकल्पांनी सुरू होतात. ती नंतर मोठी सिद्ध होतात. स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ हे सुरुवातीला नुसतं ज्ञानेश्वरी मंडळ होतं. 1968 साली स्वामीजी जेव्हा स्वरूपानंदांकडे जायला लागले, त्यांचा अनुग्रह घेतला, तेव्हा ज्ञानेश्वरी मंडळाच्या माग स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ असे शब्द आले. आणि हे मंडळ म्हणजे स्वामीजींनी प्रवचन करायचं आणि स्वामीजींच्या प्रवचनाला येणाऱ्या श्रोत्यांचं मंडळ असं त्याचं स्वरूप होतं. सरलाताई स्वामीजींच्या घरी प्रवचनाच्या आधी केर काढून सतरंजा घालत असत आणि मी जेव्हा जायला लागलो तेव्हा साधारणपणाने स्वामीजींच्या पुढच्या खोलीमध्ये 12-15 लोक बसत असत आणि आतल्या खोलीमध्ये अजून 10-15 लोक बसत असत. अशी स्वामीजींची प्रवचन मी पाहिलेत. पण त्याची सुरुवात अशी झाली की स्वामीजी मध्ये 2 उषा, त्याच्यावर ज्ञानेश्वरी आणि पलीकडे सरलाताई, अशी ज्ञानेश्वरी सांगायला स्वामीजींनी सुरुवात केली. वन्ही तो चेतवावा रे चेतविताची चेती तो, असं समर्थ म्हणतात. तसं स्वामीजींकडे आलेल्या लोकांच्या अंतःकरणामध्ये स्वामीजींनी शुद्ध परमार्थाची प्रेरणा जागवली, चेतवली आणि त्याच्यातून एवढं मोठं कार्य आज आपल्याला जे दिसत आहे ते उभं आहे. स्वामीजी म्हणत असत की ज्ञानेश्वरी हा शनिवारवाड्याच्या समोर सांगण्याचा विषय नाही. पण स्वामीजींचं कामच एवढं मोठं झालं की अशा हिरवळीवर हा कार्यक्रम मोठ्या भव्य स्वरूपामध्ये आता आपल्याला दिसतो आहे. पण शनिवार वाड्यावर सांगण्याची ही गोष्ट नाही असं म्हणत असताना स्वैर गर्दी स्वामीजींना अपेक्षित नव्हती. तर निवडक असे साधक त्यांच्यासमोर सांगितली जाणारी ही मोठी नाजूक गोष्ट आहे. पै गुरु शिष्याची या एकांती, जे अक्षरा एकाची वदंती ते मेघाची ये परी त्रिजगती हो देई सैंघ, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. गुरु शिष्याच्या एकांतात सांगण्याची गोष्ट आहे. तसं तुमच्या आणि माझ्या एकांतात ज्ञानेश्वरी चालू आहे. स्वामीजींच्या आणि आपल्या एकांतात ज्ञानेश्वरी चालू होती. तुम्ही आणि मी आहोत. तुम्ही व्यक्ती म्हणून आहात. समूहाला अर्थ नसतो, समूह हा व्यक्तींचा असतो. आणि तुमच्यातल्या प्रत्येक व्यक्तीशी मी बोलत असतो. स्वामीजी आपल्यातल्या सगळ्या प्रत्येक व्यक्तीशी बोलत होते, त्यांना समूहाशी कर्तव्य नव्हतं. अशा प्रकारे स्वामीजींनी हे काम उभं केलं. कालांतराने माधवनाथ बोध प्रसारक मंडळ स्थापन झालं. त्या मंडळामध्ये देखील निरनिराळे प्रतिभावंत लोक आले, जमा झाले. जर ईश्वराचं काम असेल तर ईश्वर लोक पाठवेल. जर ईश्वराची इच्छा असेल तर काम चालू राहील. जर ईश्वराची इच्छा नसेल तर काम चालणार नाही. आणि ईश्वराची इच्छा असेल तर कशाही परिस्थितीतून काम पुढे गेल्याखेरीज राहणार नाही. लोकांच्या मनातला सद्भाव काम पुढे नेत असतो, व्यक्ती नव्हे. त्या न्यायाने, त्या तऱ्हेने तुमच्या आत असणारा सद्भाव आता काम पुढे घेऊन चाललेला आहे, मी नव्हे. स्वामीजींनाही हा अनुभव आलेला होता. स्वामीजी असं म्हणत असत की तुम्ही कुठून आलात कोण जाणे, कसे आलात कोण जाणे, पण जो आला त्याच्या सद्भावाला जर फुंकर बसली. रामकृष्ण म्हणत असत की एकदा एका मोराला दुपारी 4 वाजता अफू खायला दिली, तर दुसऱ्या दिवशी 4 वाजता बेटा हजर. तसं आपल्या सगळ्यांचं झालं. पंकजांनी रामची आठवण काढली. मला या कार्यामध्ये
सहभागी असलेल्या आणि कार्य पुढे नेण्यासाठी म्हणून कारण असलेल्या प्रत्येकाची आठवण या समारंभाच्या निमित्ताने होतेच. जगन्नाथाचा रथ हा सगळ्यांनी ओढायचा असतो, तो एकट्याने ओढण्याची गोष्ट नाहीये. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्वांना सुख मिळावं या भावनेनी आणि सर्वांच्या ठिकाणी आत्मा आहे अशा अभेद बुद्धीनी म्हणून सर्वांकरता प्रार्थना करायची असते. सर्वांमध्ये आपण आलोच. परमार्थामध्ये द्वेष चालत नाही, परमार्थामध्ये मत्सर चालत नाही. परमार्थामध्ये काही जर तत्व सांभाळली परमार्थामध्ये राजकारण चालत नाही, बाजूला पडतात लोक. स्वामीजींच्या घरी एक वाघाचं चित्र होतं आणि त्या चित्राच्या खाली लिहिलेलं होतं की नो पॉलिटिक्स प्लीज. परमार्थ पुढे जातो. सर्वांच्या अंतर्यामी असलेली गोष्ट पण योजक दुर्लभ असतो ते काम स्वामीजींनी केलं. समाजातल्या 5% सुशिक्षित वर्गांच्या पर्यंत हे काम पोहोचवायचं आहे असं स्वामीजी म्हणत असत. त्यांची दृष्टी फोकस्ड होती. आपला श्रोता कोण असावा हे त्यांना माहीत होतं. कोणत्या श्रोत्यांसमोर आपल्याला हे सांगायचं आहे हे आधीच ठरलेलं होतं आणि अशा लोकांची वाट पाहण्याची त्यांची तयारी होती. त्यांची असणारी सद्गुरूंवरची निष्ठा, त्यांची असणारी भगवत निष्ठा, त्यांची असणारी ज्ञानोबांवरची निष्ठा यामुळे हे काम पुढे गेलं. गुणातीताची लक्षणं चाललेली आहेत. मामचयो अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते स गुणान समतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. जो मला म्हणजे परमात्म्याला अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते, अव्यभिचारी भक्तीनी जो पूजतो सेवा करतो माझ्या परमात्म्याची, तो तीनही गुणांना सगुणां समतीत्यैतान तीनही गुणांना उल्लंघून ब्रह्मभूयाय कल्पते ब्रह्मभावाला प्राप्त होण्यासाठी समर्थ होतो. आपल्या सगळ्यांचा हेतू कार्य करणं नाहीये तर आपल्या स्वतःला आत्मबोध व्हावा म्हणून आपण एकत्र आलेले आहोत. कोणत्या कार्याची प्रेरणा नाही, माझ्या ठिकाणीही कार्याची प्रेरणा नाही. कार्य होत आहे, काही भव्य दिव्य करायचं नाहीये, आपाप होईल. आपल्या आत असणारी शांती, समाधान, आनंद, प्रेम, तृप्ती या गोष्टी मिळवायच्या आहेत आणि आपल्यातल्या प्रत्येकाला मिळवायच्या आहेत. स्वामीजींनी जे काम केलं त्या कामाची खरं तर मी नक्कल करतो आहे. नक्कल पाहिलं त्यांनी कसं काम केलं आणि तसं काम चालू आहे एवढीच गोष्ट आहे. त्यांच्या कामाच्या दृष्टीत यश होतं म्हणून या कार्याला यश आहे. हे अव्यभिचारी पद्धतीने करावं लागतं. परमात्मा कसा आहे याच्याबद्दल
वर्णन 9व्या अध्यायामध्ये मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना, अव्यक्त मूर्तीन अशा मी मया ततम इदम सर्वम व्यापलेला आहे. अव्यक्त अक्षर निराकार शुद्ध जाणीव स्वरूप चैतन्य मात्र अशा परमात्म्यानी अशा मी हे सर्व विश्व व्यापलेला आहे. मत स्थानी सर्व भूतानी आणि माझ्यामध्येच सर्व भूत मात्र आहेत, माझ्या पलीकडे कोणी नाही. मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना, मत स्थानी सर्व भूतानी नचाहम तेष्वस्थितः. मात्र आपण परमात्म्यापासून वेगळे आहोत असं समजणाऱ्या भूतमात्रांच्या बाबत जरी वस्तुस्थितीने मी त्यांच्यामध्ये असलो तरी त्यांच्या पुरता मी त्यांच्या ठिकाणी नाही, कारण ते असं समजतात की मी त्यांच्यामध्ये नाही, म्हणून मी त्यांच्यामध्ये नाही. समोहम सर्व भूतेषु नमे द्वेषोस्ति न प्रिया, ज्याचा जसा भाव आहे तसं त्याला मी आहे, म्हणून त्याच्यापक्षी ज्याच्यापक्षी मी त्याच्यामध्ये नाही असं वाटतं त्याच्यापक्षी मी त्याच्यामध्ये नाही, व्यापक अर्थाने मात्र मी सर्वांमध्ये आहे. मत्स्थानी सर्व भूतानी नचाहम तेष्वमस्थितः नच मत्स्थानी भूतानी, आणि माझ्या ठिकाणी देखील भूतमात्र नावाचा स्वतंत्र पदार्थ नाही, एकच मी सर्वत्र भरून राहिलेलो आहे असा ऐश्वर्ययुक्त योग. माम चयो अव्यभिचारेण, तो माम म्हणजे मी परमात्मा आहे तरी कसा, एरवी मी तरी कैसा मुखाप्रती भानुका जैसा, जसा आकाशात सूर्य असावा तसा मी आहे, कही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नव्हे. दिसतो दिसत नाही काही जणांच्या बाबत आहे काही जणांच्या बाबत नाही असं माझं स्वरूप नाही, मी सर्वत्र आहेच आहे आणि स्पष्ट सूर्यासारखा. असा वस्तुतः मी आहे आणि अव्यभिचारी भक्ती जो करतो भक्ती योगेन सेवते, हा जो भक्तियोग आहे या भक्तियोगाचं वर्णन 7व्या अध्यायापासून सुरू झालं. त्याच्या आधी या भक्तीचा उल्लेख 6व्या अध्यायात देखील भगवंतांनी केला. योगिनामपि सर्वेषां मद्गते नांतरात्मना श्रद्धावान भजते योमाम समे युक्त तमो मताः. सर्व योग्यांमध्ये देखील जो योगी आहे अधिक ज्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे, भक्त जो आहे तो युक्ततम होतो, नुसता ध्यान योगी नव्हे असं भगवंत म्हणाले. पण 7व्या अध्यायामध्ये मात्र त्यांनी निर्देशच केला. 7वा अध्याय फार महत्वाचा अध्याय, 9वा प्रत्येक अध्यायाची गोडी निराळी आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा 9वा अध्याय अत्यंत प्रिय अध्याय, पण 7व्या अध्यायामध्ये भक्तांचे चार प्रकार भगवंतांनी सांगितले, अर्थ जिज्ञासु अर्थार्थी आणि ज्ञानी. तेषाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर विशिष्यते, त्याच्यातला जो ज्ञानी भक्त आहे नेहमीच युक्त असणारा, कधी युक्त कधी अयुक्त असा नाही. सकाळी ध्यान करतो तेव्हा युक्त, मग नावडती व्यक्ती समोर आली की झालाच अयुक्त. अशा प्रकारचा ज्ञानी नसतो, तो नित्ययुक्त असतो, नेहमीच परमात्म्याशी जोडलेला असतो. आणि एक भक्तीर विशिष्यते, इथं ज्याला अव्यभिचारी भक्ती असं म्हटलं त्याचा निर्देश तिथं त्यांनी एक भक्ती या शब्दांनी केला. बाकीचे सर्व आहेत, पण हा जो ज्ञानी आहे उदारा हा सर्व एवेते, अर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी हे चारही ठीकच आहेत, चांगलेच आहेत, पण त्याच्यात जो ज्ञानी आहे तो मात्र माझा आत्मा असं भगवंत म्हणाले. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. हा जो ज्ञानी भक्त तो अव्यभिचारी भक्त. भक्त या शब्दाबद्दल फार मोठं कन्फ्युजन आहे बर का. भक्त कोण सांगता येत नाही भल्या भल्यांना. बाराव्या अध्यायात भक्त भक्त म्हणून जर शोधून पाहिलं तर फारसं काही मिळत नाही, पण भक्तियोग हा नाव आहे, हे नाव आहे. याचं कारण असं की भक्त म्हणजे सर्वोच्च अशी जीवनाची दशा ज्यांनी प्राप्त केली आहे असा मनुष्य तो कोण. मय्येव मन आधत्स्व, माझ्या ठिकाणी मन ठेवणारा, मयी बुद्धी निवेशय, माझ्या ठिकाणीच बुद्धी ठेवणारा, निवशिष्यसी मय्येव अत ऊर्ध्वम न संशयः, असा बाराव्या अध्यायातला दुसरा श्लोक. मय्यावेश्य मनो येमाम, माझ्या ठिकाणीच मन ठेवून नित्य युक्ता उपासते, नेहमीच युक्त होऊन वर जो उपासना करतो. जर मी परमात्म्याशी नेहमी जोडला गेलो असेल सोहम भावानी तर उपासनेची आवश्यकता काय. पण नेहमीच जोडला जाणं याच्याही पुढे अजून उपासना हाही शब्द वापरतात. पूजा ही आहे, तीर्थयात्रा ही आहे, पण पूजा आणि तीर्थयात्राच केवळ नव्हे तर माझ्याशी जोडला जाणं सोहम भावानी युक्त आणि श्रद्धा प्रेमपूर्वक उपासना करणारा. श्रद्धया परया उपेता तेमे युक्त तमो मता, असं म्हणाले. पुढे तर आदर्श जीवनाबद्दल सांगताना भगवंत म्हणाले की जनी ये तू सर्वाणी कर्माणी मयी सन्यस्य, सर्व कर्म मला अर्पण करून जो करतो ही मोठी अवघड गोष्ट. ये तू सर्वाणी कर्माणी मयी सन्यस्य मत परहा, जो मत पर होऊन राहतो. जीवनात परम ध्येय परमात्मा प्राप्ती हेच ज्याचं आहे असा, केवळ कर्म नव्हे तर कर्माबरोबर हेही ज्यांनी ध्येय ठेवलेलं आहे. अनन्येन एव योगेन माम ध्यायंत, आणि अनन्य होऊन माझं ध्यान करणारा, उपासते त्याच्याही वर उपासना करणारा, पूजा करणारा. स्वामीजींना भेटले तसे अमृतानुभवाचे अधिकारी भक्त नव्हेत. स्वामीजींना म्हणाले अजून ज्ञानेश्वरीतच अडकलाय, आम्ही अमृतानुभव आले. एकदा घरी बोलवलं म्हणून स्वामीजी त्यांच्या घरी गेले तर काहीतरी लाल कापडावर देव ठेवलेले कोनाड्यात, आंघोळ नाही त्यांना, जळमट कोनाड्यात देव्हाऱ्यात. स्वामीजी म्हणाले पूजा, ते म्हणाले पूजेची गरज नाही, अमृतानुभव आले. पण भगवंत नाही ना तसं म्हणत, ते उपासनाही सांगतात. ये तू सर्वाणी कर्माणी मयी सन्यस्य मत परहा, अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते तेषामहं समुद्धरता. मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ, त्यांचा त्वरित उद्धार करतो. म्हणून जे सांगतात की भक्ती करता तुम्ही पुरेसा आहे, ध्यानाची आवश्यकता नाही, समजलेलं नाही. ध्यान करता सर्वस्व समजा, भक्तीची आवश्यकता नाही, समजलेलं नाही. ध्यान आणि भक्ती करता कर्म कशी तरी करा, समजलेलं नाही. भगवंतांचा जो भक्त आहे तो हे सगळं करणार आहे. खरं म्हणजे याचा निर्देश बाराव्या अध्यायापेक्षा अकराव्या अध्यायाच्या अखेरीला आला, पण मी तुम्हाला एवढं खोलात नेत नाही. असा जो भक्त आहे त्या भक्ताचं अंतिम लक्षण तो शांती प्राप्त करतो असं सांगितलेलं आहे। कारण या उपासनेनी शांतीच्या अलीकडचं काहीही मिळत नाही, त्याला शांती मिळालीच पाहिजे। श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्याग, त्यागात शांती ही अनंतरम। कर्मफल त्याग झाला, ध्यान ही पुरेसं नाही, एकापेक्षा एक आणि सर्वच जीवनामध्ये हवं। आणि जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टीहून फलत्याग साधेल, कारण फलत्यागामध्ये हात अजून देहबुद्धीवर आहे की देहबुद्धी पासून दूर गेलेला आहे, आत्मबुद्धीमध्ये आहे हे फलत्यागातूनच समजतं व्यावहारिक जीवनात, त्याला शांती मिळाल्याखेरीज राहत नाही। आणि इथं उपासना कांड संपलं ज्ञानेश्वरीतलं, बाराव्या अध्यायातलं बारावा श्लोक। आणि ज्ञानी भक्ताची लक्षणं ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंतांनी वर्णन करून सांगितली, अद्वेष्टा सर्व भूतानाम। इथपासून ज्ञानकांड सुरू झालं असं मानलं जातं, तर ते ज्ञानकांड भक्तियोगाच्या 13व्या श्लोकापासून सुरू झालं। ज्ञान आणि भक्ती हे तसे एक आहेत, तो भक्त आहे आणि ज्ञानी देखील आहे, म्हणून भक्त लक्षणामध्ये त्याचा निर्देश केला, पण ज्ञानकांडाचा तो प्रारंभ देखील आहे। ही जी भक्त लक्षणं सांगितली तो कोणाचाही द्वेष करत नाही, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, मैत्रहा सर्वांबरोबर जे जगेसी जुनाट सोयरिक। आत आतून मी तुमच्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा तुमच्या आत पाहतो, तुमच्या जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या प्रसुप्त आत्म्याकडे पाहतो, मूळ दृष्टीने जगताकडे पाहिलं की त्या ठिकाणी अभेद आहे, जे माझ्या आत आहे तेच तुमच्या आत आहे, त्या तुमच्याशी मी बोलतो। म्हणून मैत्रहा, अशा प्रकारची ही ज्ञान लक्षण आणि भक्त लक्षण एकत्रित कालवून भगवंतांनी सांगितली, तो भगवंतांचा अव्यभिचारी भक्त आहे। व्यभिचार हा शब्द आणि परमार्थामध्ये सरळ वापरलेला आहे, व्यभिचार ही एक मानसिकता आहे, व्यभिचार हा स्वभाव आहे। व्यभिचार याचा अर्थ एकनिष्ठ नसणं, व्यभिचार याचा अर्थ आपल्या स्वतःच्या सुखासाठी नैतिकता सोडून देणं, व्यभिचार याचा अर्थ समाज बंधन तोडणं, लपून छपून तरी किंवा उघड उघड तरी। हा व्यभिचार करायला मनुष्य सुखापोटी प्रवृत्त होतो, सुख मिळवण्याच्या इच्छेपोटी प्रवृत्त होतो। आणि हा व्यभिचार नैतिक असू शकतो, कुटुंबाच्या पातळीवर असू शकतो, आर्थिक पातळीवर असू शकतो, आपण जिथं काम करतो आहोत त्या कामाच्या ठिकाणी एकनिष्ठ न राहणं असं त्याचं स्वरूप असू शकतं। व्यभिचार ही प्रवृत्ती आहे, म्हणून परमार्थामध्ये देखील तो वापरला। गोरक्षनाथांचा अभंग आहे, गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊ जी, दुजे के संग नहीं जाऊं जी, जाऊं जी, जाऊं जी। निर्गुणी भजन आहे, मी एक निरंजन त्याचीच उपासना करेन, दुसऱ्या कशाच्याही बरोबर जाणार नाही, व्यभिचार ही जशी प्रवृत्ती आहे तशी अव्यभिचार ही देखील प्रवृत्ती आहे, स्वभाव आहे। कुठल्या अध्यायात? सातव्या, नवव्या? नवव्या अध्यायामध्ये भगवंतांनी देवान भावयतानेन ते देवा भावयंतु वहा, यांति देवव्रता देवान, पितृन यांति पितृव्रता, भूतानी यांति भूतेज्जा, यांति मद्याजिनोपि माम। वेगवेगळ्या प्रकारचे भक्त असतात, ते वेगवेगळ्या प्रकारे भजन देखील करतात, आणि मी प्रधान देव असताना अन्य देव खरे मानून त्या देवांची उपासना करतात असं म्हटलेलं आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी तर फार कोरडे ओढलेत, अनेक देव खरे मानतो, अनेक व्रत खरी मानतो, अनेक उद्यापन खरी मानतो, अनेक उपासना खरी खऱ्या मानतो, मुख्य देवाला चुकतो, मुख्य देवाला विसरतो, सांसारिक लाभा करता म्हणून वेगवेगळ्या देवांना नवस बोलतो, ते नवस पुरवणारा देखील मीच असतो, कारण माझ्या खेरीज कोणी देव नाहीच आहे असं भगवंत म्हणतात, पण ते त्यांना कळत नाही। असं असल्यामुळं देह ठेवल्यानंतर देखील ते त्या त्या देवांच्या भावाला प्राप्त होतात। आणि जे अनन्यहून मला भासतात ते मात्र मला येऊन मिळतात, मला येऊन प्राप्त होतात असं भगवंत म्हणतात। ही जी अव्यभिचारी भक्ती आहे त्या अव्यभिचारी भक्तीमध्ये परमात्म्याखेरीज अन्य काही नको असा भाव असतो। एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेणे झाले माझे काम निवारला भवश्रम, असं तुकाराम महाराज म्हणतात। अव्यभिचारी भक्ती हा देखील स्वभाव आहे, आणि दुसरं म्हणजे अव्यभिचारी भक्ती हा संपादन करण्यासारखा गुण आहे। अव्यभिचार हा संपादन करण्यासारखा गुण आहे, आणि भक्ती मगाशी आपण पाहिली तशी। मी एक गोष्ट वाचली ती हजरत निजामुद्दीन औलियांची, की त्यांचे असं म्हटलं की 22 शिष्य होते, एकापेक्षा एक चांगले, सगळे एकनिष्ठ। हजरत निजामुद्दीन जे म्हणतील ते करण्यासाठी सगळे तयार, उपासना करायचे, ते म्हणतील ते सगळं करायचे। एके दिवशी असं झालं की या सगळ्या आज्ञाधारक शिष्यांना घेऊन हजरत निजामुद्दीन एका बदनाम वस्तीमध्ये गेले। तिथं गेल्यावर शिष्यांना कळेना की आपण इथं कशाकरता आलेले आहोत, आणि त्या अरुंद गल्ल्यातून आत आत जात एका घरापाशी हजरत निजामुद्दीन थांबले आणि सगळ्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही इथं थांबा, मी वर जाऊन येतो। आणि माडी चढून गेले एका वेश्येच्या घरी, ती त्यांची भक्त होती, तिला म्हणाले की भाजी भाकरी आणि सरबत एवढं मला शेजारच्या खोलीत दे, मी थोड्या वेळ विश्रांती घेणार आहे आणि मग खाली जाणार आहे। आणि सगळ्या शिष्यांना असा प्रश्न पडला की आपण ज्यांच्याकडे मोठ्या विश्वासाने आलो असे सद्गुरु आपल्याला कुठं घेऊन आलेत? आता एका पुढे एक हे काय करत असतील? कदाचित नको त्या वर्तनाबरोबर दारू देखील पितील। सगळे तिथून निघून गेले, अशा ठिकाणी थांबायला नको। एक अमीर खुसरो फक्त होते की ते तिथं थांबून राहिले। हजरत निजामुद्दीन वर गेले आणि झोपून गेले।
दोन तीन तासांनी जागे झाले आणि नोकर जेवण घेऊन आणि सरबत घेऊन खोलीमध्ये आला. त्याला म्हणाले की आता मला तेवढी भूक नाही, हे जेवण आणि सरबत तूच घे. त्या वेश्यांनी त्यांना नमस्कार केला, ते माडी उतरून खाली आले तर आमिर खुसरो उभे होते. ते म्हणाले की आमिर तू गेला नाहीस, सगळे गेलेले दिसतात. तर आमिर खुसरो असं म्हणाला की मला तर सर्वत्र तुम्हीच दिसत होतात, तुमच्या खेरीज काही आहे असं मला वाटतच नव्हतं. आता तुम्ही माझ्या समोर येऊन उभे राहिलात, पण तुम्ही नाही असा एकही क्षण मी कधी अनुभवला नाही. तेव्हा हजरत निजामुद्दीननी आमिर खुसरोला आलिंगन दिलं. अव्यभिचारी भक्ती नंतर आपला संप्रदाय त्यांनी आमिर खुसरोकडे सोपवला. अव्यभिचारी अशा भक्तीनी जो माझं सेवन करतो, सगुणां समतीत्यैतान, तो त्रिगुणांना ओलांडतो, तो सत्वाला ओलांडतो, तो रजाला ओलांडतो आणि तो तमालाही ओलांडतो. तमाला आणि रजाला ओलांडल्यानंतर सत्वाला ओलांडणं अवघड आहे, पण विपरीत दर्शन जर झालं तर तमाला ओलांडणं देखील शिष्याला अवघड आहे. सद्गुरूंच्या ठिकाणी तम अथवा विचित्र गोष्ट आहे असं दिसत असताना आमिर खुसरो कोणत्याच भानगडीत पडले नाहीत. अव्यभिचारी भक्त होते आणि हजरत निजामुद्दीन तर सर्वांची परीक्षा घेत होते. सद्गुरूंवर विनाशर्त विश्वास, त्यांच्या विचारांवर, त्यांच्या वर्तनावर, त्यांच्या सांगण्यावर, त्यांच्या अस्तित्वावर विनाशर्त विश्वास हे सचशिष्याचं काम आहे. तो तीन गुणांना उल्लंघून जातो आणि ब्रह्मभावाला प्राप्त होतो. ब्रह्मभावाला याचा अर्थ शाश्वत आनंदाला, शाश्वत शांतीला, शाश्वत समाधानाला. सकल सुखाचा कंद अशा अत्यंत सुखरूप अशा स्थितीला, देह मन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या आत्मस्वरूपाला तो प्राप्त होतो. ब्रह्मभावाला तो प्राप्त होतो. तरी व्यभिचार रहिते चित्ते भक्तियोगे माते सेवी तो गुणाते जाकळू शके. व्यभिचार रहित चित्तानी भक्तियोगानी म्हणजे या सर्व गोष्टी मगाशी सांगितलेल्या, सर्व कर्म मला अर्पण करून करणं किंवा माझ्या भावानी माझ्या प्राप्ती करता करणं किंवा कर्मफल त्यागपूर्वक करणं, परमात्माच एक प्राप्तव्य असं जीवनामध्ये ठरवणं, अनेक अनेक गोष्टी आहेत यादीमध्ये त्याच्यात परमात्मा जरा अग्रक्रमाने आहे इतकंच, असं नको. हे जी एक आधी, बाकीच्या गोष्टी होतील तेव्हा होतील. येर आघवीची भ्रांती ऐसी निकुरेसी मती मेरू होय, असं झालं पाहिजे. त्याला मत पराहा असं म्हटलेलं आहे. अनन्य योगानी माझं ध्यान करणं म्हणजे ध्यानाला बसण्याच्या आधीच मी परमात्मा आहे अशी भावना आणि ध्यानामध्ये मनाचा नाश आणि परमात्म्याच्या अनुभूतीची प्रचिती आणि वर श्रद्धा प्रेमासहित उपासना, या सगळ्याला भक्ती असं म्हणतात. आणि एवढं झाल्यावरही पुढच्या काही श्लोकांनंतर आलेल्या श्लोकाप्रमाणे प्रत्यक्ष व्यवहारात
कर्मफलामध्ये गुंतून न पडलेला दिसणं ती खरी रुखरुखीची गोष्ट असते. कर्मफल ही तर केलेला परमार्थ वाया जातो. असं जेव्हा होतो तेव्हा तो भक्त होतो. अव्यभिचारी अशी भूमिका असेल तेव्हा ही भक्ती सफल होते, ती गुणांना ओलांडून जाते. स्वामीजींनी त्यांचं जीवन आपल्या समोर जे ठेवलं ते जीवन हे ज्ञानेश्वरी गुरु तेथ ज्ञान आज जो परिसंवाद झाला, ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आधी जैसे, अशा प्रकारे स्वामीजींचं जीवनच या उभीमध्ये उभं होतं. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी आणि सद्गुरु सद्गुरु प्रेम याच्या खेरीज त्यांच्या जीवनामध्ये काही नव्हतं. मज लागी आता नाही भय चिंता, प्रेमे सांभाळिता ज्ञानदेव. ज्ञानदेवी मध्ये विराले जीवन, कृतार्थता पूर्ण वाटे मज. गेला मान मोह गेला अहंकार, स्वरूपी साचार निरंतर. माधव म्हणे सत्य तरलो तरलो, साच उद्धरलो गुरु कृपे, असं स्वामीजी म्हणतात. स्वामीजींच्या कृपेनी, स्वरूपानंदांच्या कृपेनी आणि सर्व संतांच्या कृपेनी माझी अशी खात्री आहे की केवळ आपला संप्रदाय नाही तर सर्व संप्रदाय इथं चाललेल्या प्रयोगाकडे डोळे लावून लक्ष ठेवून आहेत. अनेक ठिकाणी चांगली कामं चालली असती आहेत देखील, पण इथंही त्याच पद्धतीचं जिथं संतांनी पाहावं आशेनी पाहावं असं काम निश्चित चाललेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या रूपाने हे कार्य स्वामीजींच्या कृपेनी आणि सर्व संतांच्या ज्ञानोबांसहित कृपेनी सिद्धीला जावो, कार्य सिद्धीला जावो म्हणजे आपल्या प्रत्येकाचा येण्याचा उद्देश सफल होवो. शांती समाधान आत्मसंज्ञक शांती आत्मसंज्ञक समाधान आपल्या प्रत्येकाला लाभो ही सद्गुरु चरणी प्रार्थना. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधक्कस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. एक अर्धा मिनिट आपण शांत बसू. हरि 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 स्वामी जी स्वामी जी हरि हरि हरि.
सद्भक्त अभिजित धोंडफळे पसायदान म्हणेल. आपण सर्वांनी मनोमन म्हणायचं आहे, त्याच्यानंतर आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल. स्वामीजींना आपण सर्वजण मनोमन नमस्कार करणार आहोत.
आता विश्वात्मके देवे येणेव वाग्यज्ञे तुषावे तुषो निमजद्यावे पसाय दानहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरब चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंडजे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवो नित्यहि लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजये होवावे जी तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला भरोनि सद्भावाची अंजुळी मियावो विया फुले मोकळी अल्पिली आंघ्रियुगुली विश्वरूपाचा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ
हरि हरि।